संत योहान 11वा अध्याय 18व्या वचनापासून सुरुवात करू. मी वाचू इच्छितो, बेथानी येरुशलमेजवळ म्हणजे तेथून पाऊन कोसावर होती. तेथे यहुदांपैकी पुष्कळ लोक मार्था व मरिया यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होते. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता, तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थान समयी पुन्हा उठेल, हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात, असा मी विश्वास धरला आहे. आणि ते पहा, असे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरिया हिला गुप्तपणे बोलावून म्हणाली, गुरुजी आले आहेत व ते तुला बोलावीत आहेत. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, आज रात्री ही वचने आमच्या हृदयात पक्के कर. जसे आम्ही आता तुझी वाट पाहत आहोत, तुझे वचन, तुझा सेवक आणि विशेष शीर्षक सर्व काही तुझ्याकडे वचनबद्ध करतो. येशू ख्रिस्तच्या नावाने आमेन. तुम्ही बसू शकता. माझा येथे असण्याचा उद्देश हा देवाच्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करणे होय. अशा रीतीने नाही की प्रार्थना करावी म्हणून आणि आजाऱ्यांवर हात ठेवावे, परंतु त्यांनी येशू ख्रिस्ताला आमच्यामध्ये ओळखून घ्यावे, देवाचा पुत्र जो आमच्यामध्ये आहे. आम्ही आज रात्री या विषयावर बोलत आहोत. तेव्हा येशू आला आणि बोलावले. आता ज्या वेळेविषयी आम्ही बोलत आहोत ती वेळ फार दुःखी होती. जर तुम्ही आपल्या प्रभूच्या जीवनातील गोष्टी जर कधी वाचल्या तर आम्हाला कळेल की या मुलाचा, लाजरचा, तो एक महान मित्र होता. योसेफाच्या जाण्यानंतर किंवा त्याने घर सोडले आणि मार्था, मरिया आणि लाजरकडे राहण्यास आला आणि त्यांची चांगली मैत्री होती. तो त्यांना पाळकाप्रमाणे होता, एक खरा मित्र, आणि त्याच्यासाठी पांघरण्यास एक झगा तयार केला होता. मला वाटते त्याचा दावा आहे की त्यांनी तो विणला होता, संपूर्णतः सांध्याशिवाय विणला होता. आणि मग त्यांनी त्याच्यासाठी काही वस्तू बनविल्या होत्या, कारण त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. त्यांनी त्यावर विश्वास ठेवला होता आणि पाहिले होते. त्यांनी चर्च सोडले होते आणि तशाच सारखी त्याला अनुसरण्यासाठी, आणि तसे करणे ती गोष्ट त्या दिवसात मोठी होती, कारण त्याचा दंड मृत्यूही असू शकत होता. परंतु येशूविषयी त्यांचा सर्वत्र दावा हाच होता की तो मंडळ्या तोडत आहे आणि त्यांच्या धर्मगुरुविरुद्ध वाईट बोलत आहे, आणि अशा सारखे त्याने त्यांना फार मोठी जखम केली होती असे त्यांचे म्हणणे होते. आणि त्याला जर कोणी कबूल करील तर त्यांना सभा बहिष्कृत करावे असे होते. आणि मग जर तुम्ही त्या चर्चमधून बाहेर पडले तर ते विचार करीत होते की तुम्हाला उद्धाराची संधी कधी मिळणार नाही. जर तुम्ही त्याच्यातील एक तरी संप्रदायाशी संबंधित नसाल, जसे फरुशी, सदुकी किंवा असे काही, तर त्यांना त्या बाहेर जाणे म्हणजे उद्धार नसल्यासारखे होते. आणि त्यांच्याकडे चावी असल्या कारणाने त्यांना अधिकार होता की ते जर इच्छितील तर तुम्हाला लाथ देऊन बाहेर काढू शकत होते, असे त्यांचे स्वतःचे म्हणणे होते. यात काहीही आश्चर्य नाही. येशूने म्हटले, तुम्ही तुमच्या संप्रदायामुळे देवाचे वचन रद्द केले आहे. समजले? आणि आता त्याची पुनरावृत्ती होत आहे, कारण आम्ही सर्व असे जाणतो की इतिहासाची पुनरावृत्ती वारंवार होते आणि ते पुन्हा झाले आहे. आणि ही सांगण्यास वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे, परंतु त्याविषयी पुन्हा घडेल अशी भविष्यवाणी आहे आणि ती पुन्हा पूर्ण झाली आहे. आम्हाला असे आढळते की येशूविषयी चांगला विचार केला गेला नाही. पुष्कळ वेळा लोक मनुष्याचा न्याय करू इच्छितात जो त्यांच्याशी सहमत होत नाही. आम्ही तसे करू नये. आम्ही एक दुसऱ्यांशी असहमत असू शकतो, परंतु तरीही मैत्रीपूर्ण राहावे. जर मी कोणा एका मनुष्याबरोबर सहमत नसेल आणि तरीही मी त्याच्यावर प्रेम करतो आणि त्याच्यासाठी प्रार्थना करतो आणि शास्त्र भागातील वचनावर जर त्याच्याशी सहमत नसेन आणि अधिक ज्ञान प्रकाशासाठी, तर मग मी त्याला काही सांगू शकत नाही. मी नेहमी त्याच्याशी असहमत राहू इच्छितो, मैत्रीपूर्ण, कारण मी त्याच्यावर प्रेम करतो आणि नक्कीच त्याचा नाश व्हावा अशी माझी इच्छा नाहीये. आणि आम्ही आमचे विचार वचन काय म्हणते या पायावर आधारित करावेत. वचन हेच नेहमी सत्य असो, आमचे संप्रदाय किंवा आमची काही विचार नव्हे, तर तो काय म्हणतो. व्यक्तिगत अनुवाद नाही, परंतु वचन काय म्हणते तेच. एके रात्री मी काहीतरी केले आणि अपवित्र असेच भासले. मला वाटते ते एका सेवकाच्या नाश्त्याच्या वेळी एके सकाळी झाले. मी येशूची परीक्षा घेतली. मी म्हणालो तेव्हा जसे त्यांनी केले होते म्हणून ते आज करीत आहेत. हे चांगले होईल की जर मी ते पुन्हा एक क्षण म्हणून दाखवीन जर आम्हाला वेळ असेल. आता मी म्हणालो आज आम्हाला असे आढळते व लुथरनच्या सुधारणुकीच्या प्रक्रियेत तो त्यावेळी म्हणाला न्यायी जन विश्वासाने जगेल. जो मनुष्य विश्वास करतो त्याला ते मिळेल. परंतु आम्हाला असे आढळते की पुष्कळ जणांनी विश्वास केला परंतु त्यांना मिळाले नाही. जॉन वेस्ली यांच्या दिवसांमध्ये जर त्यांना दुसरा आशीर्वाद मिळाला तर ते त्याला पवित्रकरण म्हणत, अखंड पवित्रकरण. ते आनंदित होत आणि ओरडत असत. सर्व जण ओरडले म्हणजे त्यांना मिळाले, परंतु त्यांना आढळत असे की त्यांना ते मिळाले नाही. त्यांच्यातील पुष्कळ जण ओरड करीत आणि त्यांना मिळाले नाही. पेंटिकॉस्टच्या दिवसांमध्ये त्यांनी म्हटले आता दानांची पुनर्स्थापना येत आहे. आत्म्याचा बाप्तिस्मा जे अन्न भाषेत बोलतात त्यांना मिळाला आहे. आम्हाला असे आढळते की पुष्कळ जण अन्य भाषेत बोलले आणि त्यांना मिळाला नाहीच. म्हणून ते म्हणाले ठीक आहे, आत्म्याचे फळ तेच ते आहे. ओ नाही, आत्म्याचे फळ नाही, ख्रिश्चन सायन्स कडे ते आहे. प्रेम हे आत्म्याचे फळ आहे. मग आणि त्यांच्याकडे खूप प्रेम आहे दुसऱ्यांपेक्षा. आणि ते येशू ख्रिस्ताचा देवपणा नाकारतात, एक संदेष्टा म्हणून पुकारतात, एक साधारण व्यक्ती. पहा, तर ते तसे होत नाही. मला ते प्रश्नामध्ये एका मिनिटांसाठी पाहू द्या. येशूला त्या परीक्षेत घेऊया. या व्यासपीठावरून मी असे विधान केल्याबद्दल देव मला माफ करो, परंतु मी त्याच्या विरुद्ध होतो एका क्षणासाठी, तुम्हाला प्रकाशात आणण्यासाठी. समजले? आता या रात्री येथे माझ्याकडे तुम्ही लोक आहात. मी तुमच्याशी संभाषण करीत आहे. मी मागील त्या दिवसांत आहे जेव्हा नाझरेतकर येशू या पृथ्वीवर होता. मी तुमच्याकडे आलो आणि हा जो व्यक्ती नाझरेतकर त्याच्या विरुद्ध तुमच्या बरोबर तर्क करतो. आता आम्ही सर्व जाणतो की देव प्रेम आहे. बायबल तसे म्हणते तो आहे. ठीक आहे, आणि प्रेम आत्मा हा सहनशील आहे, सौम्यता, धीर, लीनता आणि अशा प्रकारे, आणि प्रेम. आता मी म्हणतो मला काही विचारावयास वाटते. एक ख्रिस्ती म्हणून आम्ही जाऊन घेऊया जे आम्ही जाणतो. या तुमच्या वयस्क याचकांकडे पहा. त्याचा आजोबा पंजोबा, खापर पंजोबा, हा एक याजक होता. एक याजक होण्यासाठी त्याला त्या लेवी लोकांच्या वंशात जन्मावे लागेल. आता आम्हाला असे आढळते त्याला एक तरुण मनुष्यासारखे जीवन नाही जसे बाकीच्या तुम्हा लोकांना आहे. तो काय करतो? तो स्वतःचा त्याग करतो. तो तेथे वरती आहे, देवाच्या वचनांचा अभ्यास करतो. तो रात्र आणि दिवस त्या माध्यमांतून जातो. त्याला प्रत्येक अक्षर माहीत हवे, प्रत्येक वचन जो त्या गुंडाळीत आहे त्याला ते पाठांतरित केलेले हवे. त्याला कशाही विषयी माहीत असायलाच हवे. आणि मग त्याशिवाय जेव्हा तुमचे माता व पिता विवाहबद्ध झाले, जे पती व पत्नी बनून कोणाकडून जोडले गेले, तुमचा वयस्क देवभक्त याजक, कोण तुमच्या बापाकडे आले जेव्हा ते गरजू होते आणि त्याच्या शेतावर कोणी त्यांना कर्ज स्वरूपात पैसे दिले यासाठी की गहाण ठेवणाऱ्यांनी ते घ्यावे, त्यांच्या बाजूने कोण उभे राहिले, तुमचे ते दयाळू याजक. तुझ्या आईच्या बाजूला कोण उभे राहिले त्या खोलीमध्ये जेव्हा ती तुला जन्म देत होती, तो दयाळू याजक. तुम्ही आजारी व गरजू असताना कोण तुमच्याकडे आले, तुमचा दयाळू याजक. तुला कोणी आशीर्वाद दिला आणि देवाकडे सोपविले आणि आठव्या दिवशी सुंता केली, तुमचा तो दयाळू याजक. जे तुझे आई आणि वडील यांचा विवाह तुटणार होता, कोणी त्यांना परत एकत्र आणले आणि त्यांना एकत्रित ठेवले, तुमच्या दयाळू याचकाने. जेव्हा शेजाऱ्यामध्ये समस्या होती, कोणी त्यांची काळजी घेतली, तुमच्या दयाळू याचकाने. खचितच. आता या प्रकारचा वयस्क याचकाला माहित आहे की बायबल म्हणते देवाला अर्पिण्यासाठी एका कोकऱ्याची गरज आहे. तुमच्यातील अनेक जण व्यापारी मनुष्य आहे, म्हणून तुम्ही कोकरे आपल्याकडे वाढवित नाही, तरी देवाला एक कोकरू हवी आहे. त्यांनी काही मंच उभारले त्यासाठी की मेंढरे विकू शकते, म्हणजे व्यापारी लोक जाऊन ते विकत घेतील, त्यांच्या जीवासाठी ते अर्पण करू शकतील जी देवाला हवीत. या तरुण व्यक्तीने येशूला काय बोलले? तो कुठून आला आहे? म्हणाला तो कुमारीपासून जन्मला आहे. कोणीही निरर्थक गोष्टी ऐकणार नाही. आम्हाला माहित आहे की तिच्या जवळ तो होता आणि योसेफ जन्मण्या अगोदर किंवा तिचे योसेफाबरोबर लग्न झाले तो जन्मला. आता आम्हाला असे आढळते की त्याला सुरुवातीपासूनच वाईट नाव दिले होते. त्याच्याकडे कोणत्या सभासदाचे ओळखपत्र होते? जर तो एक देवभक्त आहे तर तो कोणत्या गटाला तो सामील होईल? जेव्हा तुमच्या याचकाने वचन समजण्यासाठी अभ्यासले तेथे तो जवळपास येतो. जे त्यांनी बांधले होते ते पाडून टाकू शकतो. त्याला तुम्ही देव म्हणाल काय? खचितच नाही. आता एके दिवशी जेव्हा तुमच्या याचकाने एक जागा पाहिली आणि तयार केली आणि जेथे तुम्ही अर्पण विकत घेऊ शकता, या तरुण व्यक्तीने काय केले असावे? दयाळूपणा. त्याने मारले, काही दोऱ्यांचा कोरडा केला, काही कपडे व चांबड्यांचा असा आणि लोकांकडे रागाने पाहिली आणि चौरंग पालथे केले आणि त्यांना बाहेर घालवून दिले आणि तुम्ही त्याला आत्म्याची फळे संबोधिता त्यांच्याकडे रागाने पाहिले आणि पहा यहोवाच्या भक्तीपासून त्याने मनुष्याला वंचित ठेवले. व्यापारी व्यक्तींना त्याची भक्ती करायची होती, त्यांनी ती मेंढरे वाढविली नव्हती आणि तो तेथे ती विकत घेण्यास गेला आणि त्याने तर ते पालथे केले आणि त्यावर लात उगारली आणि त्यांना बाहेर घालविले. कोणाकडे तेथे आत्म्याचे फळ होते? पहा तेथे तुम्ही आहात. पहा आत्म्याचे फळ नाहीये, अन्य भाषा बोलत नाही आणि ओरडतही नाही. तुम्ही म्हणाल मग ब्रदर ब्रॅनम याचा पुरावा काय? याचा पुरावा काय? वचनाचे त्याच्या वेळी समर्थन करणे. त्यांच्याकडे बायबल होते, जसे यहोवाने म्हटले होते तसाच तो होता व घडले होते. त्याला काही अनुवादाची गरज नाहीये, त्याचा अनुवाद करण्यात आला. तेथे तुमचे याजक आहेत, तेथे ते सर्व होते आणि सर्व काही आपल्या परिपाठाप्रमाणे होते, परंतु तरीही ते वचनाला पाहण्यास अयशस्वी ठरले आणि तो ते वचन त्या युगासाठी जगला. हेच त्या युगाचा पुरावा होता. लुथरकडे आपल्या युगाचा पुरावा होता, बेस्लीलाही आपल्या युगाचा, पेंटिकॉस्टला आपल्या युगाचा, परंतु आम्ही दुसऱ्या युगात आहोत. त्या गोष्टी चांगल्या होत्या, परंतु बाळाप्रमाणेच बोटं आहेत, डोळे आणि नाक, परंतु त्याला मनुष्य स्वरूपाचे व्यक्ती बनावे लागले, त्याला परिपक्व मूल बनावे लागले. मग तो जन्माला आला, त्याला प्राण शरीर व आत्मा होता, तो स्वभोवात फिरत होता. आता आम्हाला असे आढळते की सर्व काही येशूने हे थोडक्यात जाहीर केले होते. फक्त तेच ज्यांना त्याने जीवनासाठी नेमले होते त्यांनीच पाहिले. मोठा समुदाय नव्हता, त्याचा समुदाय हा कैफाच्या समुदायासारखा कधीच असू शकत नाही. का बरे? कैफाने संपूर्ण देशाला एकत्रित करण्यास बोलाविले असेल, येशूने फक्त जे थोडे तेच एकत्रित होण्यास बोलाविले. त्याला पुष्कळ ओळखत नव्हते. हजारो हजार वेळा जेव्हा तो या पृथ्वीवर आला, तो पृथ्वीच्या मधून गेला आणि त्यांना हे माहितही नाही की तो तेथे होता. तसेच पुन्हा होईल, तो त्यांच्याकडे येईल. जे जीवनासाठी बोलावलेले आहेत त्यांना माहित आहे कोण जीवनासाठी बोलावले. हे त्याचे काम आहे की त्याची काळजी घ्यावी. आता आमच्या लक्षात येईल की मग ते चर्चच्या बाहेर आले आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. वचन जे काही त्याच्याविषयी सांगते तेच तो होता. आणि एके दिवशी त्याने त्यांचे घर सोडून दिले. मला येथे तीन गोष्टींवर बोलायचे आहे. येशू निघून गेला, मृत्यू जवळ आला आणि सर्व आशा सरून गेली. मी या तीन गोष्टींवर काही वेळ बोलू इच्छितो. येशू निघून गेला आणि जेव्हा तो निघून गेला तेव्हा समस्या आली. आता जेव्हा तो आम्हाला सोडतो किंवा तुमचे घर जेथे तुम्ही राहता तेव्हा त्या रस्त्यात अडचणी येतात. जेव्हा येशू निघून जातो तेव्हा सैतानाला उघडा दरवाजा मिळतो. तो निघून गेला आणि तो जाताच मग मृत्यू आत आला. आणि जेव्हा येशू बाहेर जातो तेव्हा मृत्यू येतो. त्याच्यापासून अलग होणे म्हणजेच मृत्यू. म्हणून मृत्यू आत आला जेव्हा येशू निघून गेला आणि मृत्यू लाजर सह रेंगाळत होता. आणि तेव्हा ते एक जे विश्वास ठेवित होते आणि प्रेम करीत होते त्यांनी त्याच्याकडे पाठवले की येऊन लाजर साठी प्रार्थना कर, कारण त्यांनी त्याला पाहिले होते आणि समजले होते की तो देवाला ओळखतो की कोणीही देव. मार्थेने ते तेथे बोलून दाखविले की तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल. तिने ओळखले होते की तो व देव एक होता. तो त्या समयाचे वचन होता म्हणून तिने ते ओळखले आणि तिला ठाऊक होते जर ती त्याच्याबरोबर भेटू शकली असती, परंतु तो गेला होता आणि त्याला भेटू शकल्या नाहीत. आणि त्यांनी त्याला बोलावण्यास पाठवले आणि तो येण्याऐवजी तो पुढे गेला. आणि मग त्यांनी त्याच्याकडे पुन्हा पाठवले आणि तो येण्याऐवजी तो पुढे गेला. कधी कधी आपण आश्चर्य करीतो का त्या गोष्टी घडल्या, परंतु वचन असे सांगत नाही का की देवावर प्रीती करणाऱ्यांस सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. त्याला ठाऊक आहे की काय करीत आहे. जर तो उशीर करतो ते ठीक आहे, त्याला ठाऊक आहे तो काय करीत आहे. तेथे एक उद्देश होता. आपण पाहतो की तो संत योहान 5:19 मध्ये म्हणतो, मी तुम्हाला खचित खचित सांगतो पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्या वाचून काहीही त्याला स्वतःहून करिता येत नाही. पित्याने त्याला दूर जाण्यास सांगितले होते आणि इतके दिवस दूर राहण्यास सांगितले होते. ते दिवस पूर्ण झाल्यानंतर मग तो म्हणाला जे त्याने म्हटले होते की आपला मित्र लाजर झोपला आहे. आणि तो म्हणाला ठीक, तो चांगले करतो. तो म्हणाला तो मेला आहे आणि मी तेथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो. कारण ते त्याला शोधून त्याच्याकडे नेण्याचा प्रयत्न करीत होते की त्याला बरे करावे किंवा सांगावे की काय करावे, परंतु त्याला ठाऊक होते की काय करावे. म्हणून त्याने अगदी तेच केले जे त्याला करण्यास सांगितले होते, दूर राहा. जर तुम्ही त्याला कबरेजवळ पाहिले जेव्हा तो परत आला, त्याने व्यक्त केले की जेव्हा तो परत आला आणि हे घर सापडले सर्व आशा संपल्या होत्या. लाजर मेला होता. प्रत्येक ताशी ते विचार करीत होते, तो कदाचित दृश्यात येईल, तो कदाचित दृश्यात येईल, तो कदाचित परत येईल. शेवटी तो मेला. त्याने श्वास सोडला. ते बाहेर गेले, त्याला सुगंधित केले, त्याच्या शरीरातून रक्त घेऊन त्याला तागाच्या वस्त्रात मसाला भरून गुंडाळली आणि त्याला सुगंधित केले आणि त्याला कपडे ठेवले, कपडेवर थोंड ठेवली जी त्या दिवसात त्यांची गाडण्याची रीत होती. जमिनीत एक भोक, ते कदाचित एक खडकात आणि एक धोंड त्याच्यावर ठेवली, ती त्यांची रीत होती. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा दिवस गेला. तो मनुष्य कबरेत पूर्णपणे कुजला होता. त्याचे नाक कदाचित आत पडले असेल. मला वाटते ती पहिली गोष्ट असते जी पडते, ते नाक आहे. आणि तो पूर्णतः कुजला होता. त्याचे मांस पुन्हा मातीत भूमीत मिळाले होते किंवा पुन्हा तो परतणार होता. त्याचा आत्मा कुठेतरी त्याच्यापासून चार दिवसाच्या प्रवासात होता. त्याला पुन्हा पाहण्याच्या या जीवनातील सर्व आशा संपल्या होत्या. आणि तेव्हा जेव्हा सर्व आशा संपल्या होत्या, ते वाट पाहत होते. कदाचित जर तो पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी येईल नाही, तेव्हा तो मेला. आणि तो आला नाही तेव्हा व्याकुळता आली. थोड्या वेळाने तेथे कोणीतरी तिला म्हटले असेल, प्रभूजी बाहेर आहे. येथे मार्था रस्त्यावर जाते. येशू त्या काळोख्या समयी आला जेव्हा प्रत्येक आशा समाप्त होती. तीच सहसा वेळ असते जेव्हा तो येतो. पहा, तो अगदी काळोख्या समयात येतो तेव्हा येशू दृश्यात येतो. आता लक्ष द्या, तो येतो आणि मार्थेला बोलावतो. त्याची उपस्थिती नवीन आशा आणते. काही बाप का असे ना, जरी तो मुलगा मेला होता तरीही त्याची उपस्थिती नवीन आशा आणते. ह्या रात्री तुम्ही कदाचित येथे बसलेले असाल, माझ्या मित्रांनो, जेथे डॉक्टरांनी तुमची आशा कर्करोगाची, हृदय विकाराची सोडली असेल. कदाचित या खुर्चीमध्ये पांगळे झाले असाल. सर्व विज्ञानाने सांगितले की तेथे तुमच्यासाठी काही आशा नाही. कॅल्शियमची गाठ तुमच्या हाडात झाली आहे की तुम्ही त्यांना अधिक वाकवू शकत नाही, किंवा तुमचे हृदय इतक्या वाईट अवस्थेत आहे की डॉक्टर म्हणतात की कदाचित तुम्ही कोणत्याही मिनिटात जाल. ओ, आणि कित्येक लोकांचे समूह कर्करोग आणि क्षयरोगाने पीडित. कदाचित तुमच्याकडे शेवटची आशा असेल आणि असे भासते जणू काय डॉक्टरने तुम्हाला निराश केले. तरीही येशू ख्रिस्ताची उपस्थिती आणि उपस्थितीची ओळख पुन्हा आशा आणते. कोणीतरी तुम्हाला त्याचे नाव सांगेल. कदाचित तुम्ही त्याच्याविषयी कधीच ऐकले नसेल, परंतु कोणीतरी सांगते, मला एक मंडळी ठाऊक आहे, ते देवावर विश्वास ठेवतात आणि ते आजारांसाठी प्रार्थना करतात. आता घाई करा, तुम्ही मरणासाठी तयार आहात. पहा, नवीन आशा उत्पन्न झाली. ते असेच करते. त्या काळोख्या समयात ते सहसा जेव्हा कोणीतरी काहीतरी त्याविषयी सांगते, तुम्हाला येशूविषयी सांगते, त्याची उपस्थिती नवीन आशा आणते. आज रात्रीही तशीच गोष्ट होवो जशी ती मागील रात्री झाली. जेव्हा आपण ते प्रकट झालेले वचन कुठल्याही संशयाचे छाये पलीकडे जाऊन पाहिले, ते प्रकट केले आणि सिद्ध केले की तो येशू जो 1900 वर्षा अगोदर जिवंत होता, जो कलवरीवर मेला, तिसऱ्या दिवशी उठला आणि शिष्यांना प्रकट झाला आणि त्यांचे डोळे उघडले आणि या दिवसासाठी अभिवचन दिले, तो येथे या रात्री आपल्यामध्ये आता उपस्थित आहे. तो लोकांना आशा आणतो. नवीन आशा अचानक चमकतात. कदाचित कोणी म्हणेल, ही मंडळी काही वेळेसाठी शुष्क प्रकारची झाली आहे. आपल्याला काही महिन्याकरिता चांगले ताजे पाणी मिळाले नसेल, आपल्याला संजीवन मिळाले नसेल, प्रत्येक जण इतका मंद दिसत आहे, किंवा कोणीतरी दुसरा. आपण फक्त चर्चला जातो आणि स्तोत्र गातो आणि काही संदेश ऐकतो आणि परत जातो. परंतु अचानक तेव्हा जेव्हा आपण कोरडे व्हायची सुरुवात होते, तेव्हा येशू दृश्यात येतो, आपल्याला ताजेतवाने करतो, आपल्यासाठी नवीन काहीतरी आणतो. तो ते करण्यासाठी सदैव तेथे आहे. नवीन आशा येते जेव्हा येशू आत येतो. त्याची उपस्थिती नवीन आशा आणते. तिला माहीत होते की तो देवाचे प्रकट झालेले वचन आहे. तिने ते युग पाहिले होते आणि जर ती तशी नसती तर ती अजूनही सनातनी असती. ती चर्चला जडून राहिली असती. परंतु तिने ते अभिवचन दिलेले वचन पाहिले होते. तिने ते अभिवचन दिलेले वचन त्याच्याद्वारे प्रकट होताना पाहिले होते आणि तिला माहीत होते की तो जिवंत वचन होता. आणि जेव्हा तिने त्याच्याविषयी ऐकले, तिने याकडे लक्ष दिले नाही की किती जण तिच्यावर टीका करतील. आणखी काय, ती त्याच्यासाठी होईल तितक्यात त्वरित बाहेर आली. समजले, तिला ठाऊक होते की तो प्रकट झालेले वचन होता. निसंशय, परंतु तिने त्याच्या दिवसातील एलियाची गोष्ट वाचली होती. आता तो त्या दिवसांतील परमेश्वराचे प्रकट झालेले वचन होता. तो एक संदेष्टा होता आणि देवाचे वचन संदेष्ट्यांकडे येते. आणि तेथे एक स्त्री होती, तिला एक लहान मूल होते जे तिला त्या संदेष्टाच्या आशीर्वादाने देण्यात आले होते, की त्या संदेष्टाने तिला आशीर्वादित केले होते आणि तिला ते मूल झाले होते. एके दिवशी सुमारे 11 वाजता त्याला उष्माघात झाला असे. तो त्याच्या वडिलांबरोबर शेतात होता. बायबल सांगत नाही की तो होता, ते सांगते की तो उष्माघात होता. परंतु तो रडू लागला, माझे डोके, सुमारे दिवसा 11 वाजता. आणि त्याच्याकडे एक चाकर होता. वडिलांनी त्याला घराकडे आणले. तो दुपारपर्यंत त्याच्या आईच्या मांडीवर होता. अधिक आजारी झाला आणि शेवटी मेला. आणि आता निराशेत जाण्याऐवजी सर्व शेजारी आत आले, ओरडू लागले आणि असे चालले होते. परंतु ती दृढ आई, तिचे मूल मेले होते. तिने ते वर त्या लहान खोलीत नेले जी तिने त्या संदेशासाठी दिली होती आणि त्याला त्याच्या बिछाण्यावर अशा प्रकारे ठेवले आणि ती नोकराला म्हणाली, गाढवावर खोगीर घालून ती बसली आणि तू हे एकसारखे हाकीत नाही. मी सांगितल्या वाचून ते हाकण्याची सोडू नको. ओ माझ्या देवा, ते तसेच आहे. आमच्याकडे वादविवाद व अनावश्यक बडबडीसाठी वेळ नाहीये. हे त्या दिवशी होऊन चुकले. आपण पुढे जाऊया. आम्हाला तेथे गेले पाहिजे, आमची गरज आहे. आणि म्हणून त्याने म्हटले, तुम्ही पुढे जात जा आणि तुला आज्ञा मिळत नाही तोवर तू स्वार होणे थांबू नको. आणि ते निघून गेले जोपर्यंत त्यांना एलिया भेटत नाही. एलिया हा तर देवाचा एक मनुष्य होता, ख्रिस्त नव्हता. ख्रिस्ताला सर्व काही ठाऊक होते कारण तो देव होता. एलिया तर त्या देवामधील एक भाग होता, म्हणजे एलियामध्ये ख्रिस्त होता आणि तोच त्या वेळेचा संदेश होता. कारण प्रभूचे वचन त्या काळासाठी संदेष्टांबरोबर होते. येशू हा सर्व संदेष्टांची पूर्णता होता. प्रत्येक जणांनी फक्त त्याला प्रकट केले होते, हेच सर्व होते. योसेफापासून तर पुढे म्हणजे चांदीच्या 30 शिक्क्यांपासून सर्वत्र तो ख्रिस्ताला दर्शवित होता. तसाच मोशेही, दावीद एक नाकारला गेलेला राजा, त्या टेकडीवर मावळलेला होता, रडत होता कारण त्याला नाकारले गेले. 800 वर्षानंतर दाविदाचा पुत्र टेकडीवर होता. तो त्या दाविदामध्ये ख्रिस्ताचा आत्मा होता. बाप रे, तो दाविदाचा अंकुर आणि मूळ दोन्ही होता. आणि म्हणून तो टेकडीवर उभारला होता, रडत होता, नाकारलेला राजा. येरुशलमे येरुशलमे, कितीदा तरी माझी इच्छा होती की तुला पंखाखाली घ्यावी. जशी कोंबडी आपल्या पिलांना एकवट करीते, ते काय होते? तो मागेच ख्रिस्त होता. तेथे तो ख्रिस्त रडत होता जेव्हा दाविदाने स्तोत्र लिहिले, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? माझ्याकडे ते टक लावतात व माझी सर्व हाडे मोजतात. त्यांनी माझे पाय व हात विधिले आहेत. ते माझी वस्त्रे त्यांच्यात वाटतात. ते माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकतात. तो ख्रिस्त बोलत होता दाविदामधून. हे खरे आहे. तो वचनाचे प्रकटीकरण होता. ख्रिस्त त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आला ज्या संदेष्टांच्या द्वारे बोलण्यात आल्या. कारण वचन हे संदेष्ट्यांबरोबर होते. गेल्या रात्री तो आपल्या धड्यात बोलला होता की संदेष्टांनी त्याच्याविषयी सांगितलेल्या गोष्टी तो पूर्ण करण्यासाठी येतो, कारण ते वचन होते. आणि एलिया हा देवाचा संदेष्टा होता, त्या दिवसाचा शब्द. म्हणून ती सुनेम करीन स्त्री संदेष्टाला धरून राहिली जिथपर्यंत तो येत नाही व देवाचे सामर्थ्य पूर्ण होत नाही. आणि त्याने स्वतः त्या मुलाच्या शरीरावर पाखर घातली आणि ते मूल परत जिवंत झाले. आता मार्थेने हे ओळखले असेलच, जरी ती घरकामात फार गुंतलेली होती, भांडी धुणे आणि वगैरे, परंतु तेथे तिने आपला रंग दाखविला. तिने हे दाखवून दिले की तिच्यामध्ये काय आहे. ती त्वरा करून त्याला घेण्यासाठी गेली. जर देव एलियामध्ये होता तर तो ख्रिस्तामध्येही असावा, कारण त्याने हे सिद्ध केले की तोच व्यक्ती होता. आमेन. मला ते आवडते, तो निर्धार. ती त्याच्याकडे गेली, तिला त्याला भेटाव्यास हवे आणि तिला तो आढळला. जशी ती त्याला भेटली, आता लक्षात ठेवा, तिला हे माहीत होते की तो कधीच बदलला नाही, की तो देव आपल्या कार्याची रूपरेषा बदलत नाही. जर तो त्या एलियामध्ये होता आणि मृत्यांना जिवंत करू शकत होता, तो ख्रिस्तातही होता आणि मृत्यांना जिवंत करीत होता. जरी त्याने तसे केले नाही, कारण तोच देव होता. तो कधीच अजून बदललेला नाही. तोच देव आज रात्री आहे. जसा तो अगोदर होता, तो काल आज व युगानुयुग सारखाच आहे. तो बदलत नाही आणि त्याला ठाऊक होते की तो त्याच्यामध्ये आहे. पहा, थोड्या वेळेतच हे आता सिद्ध होईल. जेव्हा तिने काहीतरी म्हटले आपल्या भावाविषयी आणि ती म्हणाली, प्रभू तू आहेस, मी विश्वास करते. आणि तो म्हणाला, मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जरी तो मेला असेल तरी तो जगेल. आणि जो जिवंत आहे आणि माझ्यावर विश्वास करतो तो कधीही मरणार नाही. मी आहे, तोच मी आहे जो जळत्या झुडपात होता मोशे बरोबर. मी पुनरुत्थान आहे, मी जीवन आहे, मीच भिंत आहे. मी अजूनही तोच आहे. मी पुनरुत्थान व जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो जरी मेला असेल तरी तो जगेल. जो जिवंत आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही. या महान खात्रीनंतर जी तिला देण्यात आली की तो आश्वासनाचे अभिवचन होता. जेव्हा त्याने सांगितले एक संदेष्टा म्हणून तो खोटे बोलू शकत नाही. म्हणून तो जेव्हा म्हणतो मी तो आहे, मी तो आहे, तो पुनरुत्थान आणि जीवन आहे. ती म्हणाले, मी असा विश्वास धरला आहे की जो जगात येणारा देवाचा पुत्र तो तूच आहे. जरी माझा भाऊ मेलेला आहे, त्या कबरेत पडून आहे, त्याचे शरीर आता कुजत आहे, परंतु आताही जे काही तू बोलशील ते घडू नये. खरे आहे. त्याने ते म्हणताना ती ऐकू इच्छित होती. आमेन. ओ मार्था, आज आम्ही कुठे आहोत? फक्त शब्द बोल, माझा दास जगेल. त्याला म्हणताना ऐकू इच्छित होती. ते ऐकून कदाचित म्हणाले असतील की त्याने हे सांगितले आहे, परंतु तेथे तो स्वतः होता. हे देवा, आंधळे डोळे तू उघड, यासाठी की त्यांना दिसावी. जेव्हा तो त्याच्या उपस्थितीत वचन बोलतो तेव्हा ते कायम प्रकट होतेच. ती म्हणाली, जे काही तू देवाजवळ मागशील देव ते तुला देईल. मला फक्त ऐकू दे. तिची इच्छा होती की त्याने शब्द बोलावा, हेच सर्व तिला ऐकायचे होते. फक्त वचन घ्या, तेच काय ते तिला हवे. त्याचे ऐकू इच्छित होती की तो हे करील, आणि मग त्याने ते सर्व योग्य केलं असतं. परंतु आपण पाहिलं तर जो दृष्टांत पिता त्याला दाखवित असे, त्याला त्या कबरेजवळ उभे राहावे लागे. बाप रे, विश्वासाला पकडून ठेवा. देव सर्व गोष्टीत योग्य कार्य करीतो. सर्व काही ठीक होईल. थोडे थांबा, तिला त्या कबरेजवळ येऊ द्या. लक्ष द्या, ती त्याला ते सांगण्याकरिता भेटण्यास गेली. जरी तो अजूनही सर्व आशा समाप्त झाल्या, सर्व काही तो मेला होता, कबरेत कुजत होता, परंतु त्याने फक्त बोलावे हेच तिला हवे होते. आता जेव्हा तो म्हणाला मी पुनरुत्थान आणि जीवन आहे, तिने विश्वास केला, तिने विश्वास ठेवला. आता लक्ष द्या, आता तिला अशक्य गोष्टींविषयी विश्वास करावा लागला. जेव्हा तिने त्याला बोलताना ऐकले मी पुनरुत्थान व जीवन आहे, जरी तो मेला असला तरी तो जगेल, आणि जो जगतो आणि माझ्यावर विश्वास करतो तो कधीही मरणारच नाही. म्हणाला तू यावर विश्वास ठेवतेस का? आणि ती म्हणाली हो प्रभू, मी त्यावर विश्वास ठेवते. मी विश्वास करते की तू देवाचा पुत्र आहेस जो जगात येणार होता. मला ते आवडते, मला ते आवडते. मी हे अगोदर सांगितले आहे, ते आता कदाचित पुन्हा सांगेन. फार काळ झाला नाही, मी एका स्त्रीशी बोलत होतो. ते एक होते ज्याचा उल्लेख मी काही वेळा अगोदर केला. जे तो देव आहे त्याचे देवपण यावर विश्वास ठेवित नाही. तो फक्त एक संदेष्टा होता, एक सामान्य मनुष्य. खरेच तो ते होता, तो तेही होता, अधिक देव होता. समजले? तो प्रकटीकरण होता. येशू हे शरीर आहे, एक मुलगा, एक मनुष्य. देव म्हणजे जो त्याच्यात वास करीत होता, देव त्याच्या मध्ये होता. तो देव मनुष्य होता, तो एक मनुष्य होता, तरीही तो देहात प्रकट झालेला देव होता. जेव्हा आपण येशूला पाहतो आपण देवाला पाहतो. तेच तो म्हणाला, जेव्हा तुम्ही पित्याला पाहता मला पाहता. तुम्ही पित्याला पाहता कारण तो प्रतिबिंब होता, कारण तो वचन होता. आमेन. ते प्रारंभी होते. आमेन. त्याने संदेष्टांना देव म्हटले. तुम्हाला ते माहित आहे का? तो म्हणाला तुम्ही त्यांना देव म्हटले ज्यांच्याकडे देवाचे वचन येते. तुम्ही मला दोष कसे देऊ शकता जेव्हा मी म्हणतो मी देवाचा पुत्र आहे? कारण तोच शब्द म्हणाला तो तेथे असेल, आणि तेथे पुन्हा वचन प्रकट झाले, आणि तरीही त्यावर ते विश्वास ठेवणार नाहीत. ही स्त्री मला म्हणाली मी तुला सिद्ध करू शकते. म्हणाली मला तू प्रचार करताना ऐकायला आवडते, परंतु तेथे एक गोष्ट आहे जी तू अति करतोस. अच्छा, ती काय आहे? म्हणाली तू येशूवर फार फुशारकी मारतोस. मी म्हणालो मी आशा करीतो की हेच सर्व आहे जे त्याच्याकडे माझ्या विरुद्ध असेल जेव्हा तो येईल. आणि ती म्हणाली मी म्हणालो मला वाटते तेच सर्व दोष तो माझ्यामध्ये शोधू शकतो. मी म्हणालो जर माझ्याकडे 10,000 जिभ्या असत्या तरी मी तो काय आहे ते पुरेसे बोलू शकत नाही. ओ माझ्या देवा. ती म्हणाली परंतु तू त्याला देव केले आहेस. म्हणालो तो होता, किंवा जर तो नव्हता तो जगातील सर्वात मोठा फसविणारा होता. ती म्हणाली तो एक संदेष्टा होता. मी म्हणालो तो एक संदेष्टा होता हे खरे आहे. तो एक देव संदेष्टा, वचनाची पूर्णता. संदेष्ट्याकडे फक्त वचन येते, तेच त्याला संदेष्टा बनवते. परंतु तो वचनाची पूर्णता होता. आणि ती म्हणाली मी तुला हे सिद्ध करू शकते. म्हणाली तू त्याला दैवी बनवतोस. मी म्हणालो तो दैवी होता. आणि ती म्हणाली तो दैवी असू शकत नाही. मी म्हणालो परंतु तो होता. ती म्हणाली तू म्हणतोस तू बायबलवर विश्वास ठेवतो. मी म्हणालो मी ठेवतो. ती म्हणाली मी तुला तुझ्या स्वतःच्या बायबल वरून सिद्ध करून दाखवीन की तो दैवी नव्हता. मी म्हणालो तसे कर, जर बायबल तसे सांगते तर मी त्यावर विश्वास ठेवीन, कारण मी विश्वास करीतो वचन खरे आहे. ती म्हणाली लाजराच्या कबरेच्या रस्त्यावर तुला संत जॉन 11 मध्ये लक्षात आहे का? मी म्हणालो मला निश्चितच लक्षात आहे बाई. म्हणाली आता त्या रस्त्यावर तो रडला, बायबल सांगते तो रडला. मी म्हणालो निश्चितच बायबल सांगते तो रडला. म्हणाली तो दैवी कसा असू शकतो आणि रडू शकतो? मी म्हणालो तो मनुष्य होता, मनुष्य आणि दैवी. मी म्हणालो होय बाई तू ते समजत नाहीस. तो तेथे जात असता एक मनुष्य होता. जे रडत होते त्यांच्या बरोबर तो रडला, ते बरोबर आहे. जे शोक करीत होते त्यांच्यासह शोक करीत होता. तो मनुष्य होता. परंतु जेव्हा त्याने त्याचे लहान अशक्त शरीर सरळ केले आणि म्हणाला लाजरा बाहेर ये, आणि तो मनुष्य जो 4 दिवस मृत होता त्याच्या पायावर उभा राहिला, तेव्हा तो मनुष्यांपेक्षा अधिक होता. तो देव मनुष्यात होता. मेलेल्याला कोण उठू शकते? परंतु देव. तो पुनरुत्थान व जीवन आहे, ते बरोबर आहे. त्या रात्री समुद्रावर जेव्हा तो तेथे बाहेर होता, थकलेला, नावीच्या मागे पडला होता, जेथे 10,000 भूतांनी शपथ वाहिली ते त्याला त्या रात्री बुडवणार, आणि ती लहान जुनी नाव बाटलीच्या भूतांसारखी वादळी समुद्रावर आपटत होती. भूतांनी विचार केला आता आपल्याला तो मिळाला आहे, तो गाढ झोपला आहे, आपण या संपूर्ण समूहाला बुडवूया. ओ तो एक मनुष्य होता थकलेला, परंतु जेव्हा तो उठला त्याने त्याचा पाय खेचाव्याच्या दोरावर ठेवून उभा राहिला आणि वर पाहून म्हणाला शांत स्थिर हो. आणि वारा आणि लाटा त्याची आज्ञा पाळतात. तो मनुष्यापेक्षा अधिक होता. जेव्हा त्याला भूक लागली होती तो एक मनुष्य होता. डोंगरावरून खाली आला, खाण्यास की एक भाकरीचा तुकडा किंवा काहीतरी शोधत होता, किंवा झाडाचे अंजीर शोधत होता. परंतु जेव्हा त्याने 5 भाकरी आणि 2 मासे घेतले आणि 5,000 भोजन दिले, तो देव त्या मनुष्यात होता. ते बरोबर आहे. ओ प्रत्येक मनुष्य, सर्व कवी त्यावर विश्वास ठेवतात. आश्चर्य नाही, एकाने लिहिले, जिवंत असता त्याने माझवर प्रेम केले आणि मरणाद्वारे त्याने मला तारले. गाडण्याने त्याने माझी पापे दूर वाहून नेली. उठण्याने त्याने मला सर्व कालासाठी न्याय ठरविले. कोण्या एके दिवशी तो येत आहे. ओ महिमायुक्त दिवस. एडी पेरेनोट, जो त्याचे गाणे विकणार नाही, एके दिवशी पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली भरलेला असता पेन पकडला. त्याने आपल्या सर्व गीतांतील पहिले गीत लिहिले. जेव्हा त्याने लिहिले, येशूच्या नावाच्या सामर्थ्याचा जय जयकार हो, देवदूत दंडवत प्रणाम करो, राजाचा मुकुट पुढे आणा, सर्वाच्या प्रभूला मुकुट घाला, हालेलुया. निश्चितच तोच आपण विश्वास करीतो की तो होता. होय महाशय, तिला आता या अशक्य गोष्टीवर, या आधुनिक विचारांच्या दिवसात विश्वास ठेवावा लागेल. म्हणून तुला या अशक्य गोष्टीवर, नवीन जीवन पाहण्यासाठी, काहीतरी घडताना पाहण्यासाठी विश्वास ठेवावा लागेल. परंतु जर त्याने ओळखले, तिने त्याला वचन म्हणून ओळखले, तर अशक्य गोष्टी घडू शकतात, कारण तो निर्माण करता आहे आणि त्याने सांगितलेल्या सर्व गोष्टींसाठी तो उभा राहील. आणि विश्वासणाऱ्यांसाठी सर्व गोष्टी शक्य आहेत, ते त्याचे वचन आहे. परंतु अशक्य गोष्टी प्रकट केल्या गेल्या जेव्हा देवाने त्याचे वचन घेतले. होय महाशय, जेव्हा देव त्याचे वचन घेतो, अशक्य गोष्टी प्रकट केल्या जातात. जे देव सांगतो ते होणार, तेव्हा तुम्ही ते वचन घ्या आणि पहा काय अशक्य गोष्टी घडतात. ते निश्चितच होणार. परंतु लक्ष द्या, तरीही त्या सर्वात ती म्हणाली, आता देखील प्रभू तू जे देवाकडे मागशील ते देव करील. तिला माहित आहे की ती फक्त ते वचन घेऊ शकते. जे त्याच्याकडून येते तेच सर्व तिने करण्याची गरज होती. ते वचन घ्यावे. होय, तो तिचा सर्वात अंधाराचा समय होता आणि येशू तेथे येतो आणि बोलावतो. हो, काय गोष्ट त्याने पाहिली, एक पुनरुत्थान. आपण आणखी पाहूया जेथे अंधाराचा समय आला. एकेकाळी तेथे एक मनुष्य होता ज्याचे नाव इयोब होते. बायबल मधील सर्वात जुना संदेष्टा. तो एक महान मनुष्य होता. त्याचे प्रभूवर प्रेम होते आणि त्याने ते सर्व केले जे त्याला तसे करावे हे माहीत होते आणि सैतानाने त्याला चाळावे अशी इच्छा केली. म्हणून तो एके दिवशी देवाला म्हणाला, होय, अधिक खरे म्हणजे देवाने त्याला म्हटले, सैताना तू कुठून आलास? तो म्हणाला, ओ पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून आलो आहे. त्याने विचारले, माझा सेवक योब, याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा दुसरा कोणी नाही, तो परिपूर्ण मनुष्य आहे. ओ, तो म्हणाला, निश्चितच तू त्याला सर्व गोष्टी दिल्या आहेत, त्याच्यासाठी सर्व गोष्टी केल्या आहेत. निश्चितच तो एक महान मनुष्य आहे. परंतु त्याला एकदा माझ्या हाती दे, मी त्याची चाल बदलीन. मी त्याला तुला तुझ्या तोंडावर शाप देण्यास लावीन. तो म्हणाला, तू ते करू शकत नाही. हा त्याचा विश्वासणाऱ्यावर असलेला भरोसा आहे. का? तो असीमित आहे. तो सार्वकालिक आहे. त्याला सुरुवातीपासून शेवट माहीत आहे. त्याला माहीत आहे सैतान ते करू शकत नाही, कारण तो वचन आहे. त्याला माहीत आहे की योब काय करील. आता लक्ष द्या, योब, त्याने त्याला गळवांनी पिडिली, त्याच्या मुलांना मारले, त्याचे जे सर्व होते ते घेतले, त्याचे आरोग्य नष्ट झाले, अगदी त्याचे सांत्वन करणारे आले आणि ते काहीच करू शकले नाही. परंतु फक्त त्याला तो गुप्त पापी असल्याचा दोष लावला आणि वृद्ध योब अशा स्थितीत पोहोचला की त्याला खूप त्रास झाला. तुम्हाला प्रथम त्रास झाला पाहिजे. तुम्ही अशा समयात आले पाहिजे जेथे तुम्ही आयुष्याच्या शेवटी असता. योब रस्त्याच्या शेवटी पोहोचला. जेव्हा तो म्हणाला, माझा जन्म झाला तो दिवस शापित असो, प्रकाश न पडो आणि रात्री चंद्र न प्रकाशो, माझे नाव कधीच न निघो. आणि त्या त्रासात तेव्हा येशू बरोबर आला. त्याने खाली पाहिले आणि तो म्हणाला, मी एक मनुष्य पाहिला, फूल मरते आणि वसंत ऋतूत पुन्हा उठते. जर एखादे झाड खाली पडले, ते पुन्हा पाण्याच्या छिडकाव्याने वर येते. त्याने पाहिले, सर्व वनस्पतीत पुन्हा जीवन येते. परंतु म्हणाला, मनुष्य खाली पडला, तो आत्मा सोडतो, तो कुठे आहे? त्याला माहित होते तो एक वृद्ध मनुष्य होता. तो म्हणाला, त्याचे पुत्र त्याविषयी शोक करण्यास आले आणि त्यांना ते समजले नाही. ओ, तू मला कबरेत लपवशील आणि गुप्त जागी मला ठेवशील. तुझा क्रोध टळून जाईपर्यंत माझ्यासाठी एक समय नियुक्त कर आणि एक समय माझ्यासाठी ठेव. आणि असेच बोलत होता. तो त्याच्या त्रासाच्या टोकास होता. काय होईल? पाने जगतात, झाडास पुन्हा येतात, फुले पुन्हा येतात, सर्व गोष्टी वर येतात. परंतु मनुष्य खाली पडतो आणि आत्मा सोडतो. तो दुःखात होता. त्याला माहित नव्हते की त्याचे काय होणार आणि त्याच्या या वयात काय होणार. जेव्हा तो करतो तेव्हा येशू बरोबर येतो. देव त्याचे डोके आकाशाकडे करतो आणि तो येशूला अंतिम दिवसात येताना पाहतो. तो अंधकाराचा समय, जेव्हा त्याची पत्नी म्हणते, देवाला शाप द्या आणि मरून जा, तरी तो म्हणतो, स्त्रिये, तो मूर्ख स्त्री सारखी बोलते. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाव. त्याच्या पत्नीनेही त्याला खाली केले, त्याच्या मंडळीनेही त्याला खाली केले, सर्व जणांनी त्याला खाली केले. त्या अंधकाराच्या समयात जेव्हा त्याला माहित नव्हते तो तेथून कुठे जात आहे, येशू बरोबर आला. तेव्हा तो किंचाळला, मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे आणि तो अंती पृथ्वीवर उभा राहील आणि ही माझी त्वचा छिन्न विछिन्न होऊन नष्ट झाली तरी मी देवाला देहासहित पाहिन, त्याला मी स्वतः पाहिन त्याच्या अंधकाराच्या समयात किंवा येशू बरोबर आला. ओय महाशय मोशे मोशेसाठी त्या अंधकाराच्या समयात इस्रायलात त्याच्यासाठी आला. तो बरोबर त्याच्या कर्तव्याच्या रेषेत होता. तेथे वर झुडपात देवाला भेटला आणि म्हणाला, मी आहे तो आहे. तो खाली गेला आणि तो सर्व प्रकारच्या यांडनेस आणि याब्रेनेसच्या जादू विरुद्ध लढला, जे त्याच्या कार्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करीत होते. या सर्व समयी तो देवाशी खरेपणाने उभा राहिला. त्याने शेवटी इस्रायलास विश्वास करण्यास लावले. आणि येथे तो मिस्रा बाहेर आला, वचन दत्त देशाकडे जात होता, जेथे देवाने म्हटले, तू या डोंगरावर माझी उपासना करशील. तो देवाचा शब्द होता. मोशेला ठाऊक होते की त्याला त्या डोंगरावर जावे लागणार. आमीन. देव तसे बोलला. कोणताही फारो त्याला मारू शकत नव्हता. कोणताही सैतान त्याला मारू शकत नाही. कोणीही त्याला मारू शकत नाही. तो त्या डोंगरापाशी येत आहे. आमीन. हालेलुया. मला धार्मिक असल्यासारखे वाटते. तो त्या डोंगराकडे जात आहे. तसेच आपणही आपल्या गौरवाच्या मार्गावर आहोत. आपल्याला काहीच थांबू शकत नाही. नाही महाशय, देव त्याचे वचन सिद्ध करी. मी पर्वा करीत नाही की काय घडत आहे. तो ते कसेही करणार आहे. होय, तो त्याच्या मार्गावर बरोबर कर्तव्याच्या मार्गात. येथे त्याने डोंगराच्या मध्ये संशय व्यक्त करणारे उद्गार काढले. त्याने त्याच्या मागे गोंगाट ऐकला. तो काय होता? पारोचे रथ, हजारो, सर्व घोडे, रथ स्वार यासह सर्व सैन्याने पाठलाग केला. त्याच्या पाठीस लागली आणि त्यांना खाली पाडण्यास आले. तेथे तांबडा समुद्र आला. त्याला कापून टाकले असते. त्याने काय केले? तो दुःखी झाला. सर्व लोक ओरडू लागले, आम्हाला आणले ते कशासाठी? पारो आम्हाला मारेल. त्याची तलवार आमच्या मधून जाईल. आमची लेकरे या रानात येथे मरतील. मोशेने धावा केला. हे देवा. आणि तेव्हा येशू दृश्यात आला. तो अग्निस्तंभ होता. ते बरोबर आहे. तो खाली आला आणि तो त्याच्या आणि संकटांच्या मध्ये वर होता. आमीन. तो आपल्यामध्ये चालणार आहे. तो मध्ये उभे राहणार आहे. आमीन. एक मध्यस्थ. तेथे तो उभा राहिला. तेथे उभा होता. मिस्र्यांसाठी अंधार, जे त्याविषयी काहीतरी प्रयत्न करण्यासाठी येत होते, तो त्यांच्यासाठी प्रकाश होता, त्यांना चालविण्यासाठी. नंतर सकाळी जेव्हा वारा जोराने वाहू लागला, त्या रात्री तेव्हा त्याने काय केले? तो अग्निस्तंभाच्या रूपात तेथे आला. लक्षात ठेवा, तो अजूनही तोच अग्निस्तंभ आहे. होय महाशय, जेव्हा तो पृथ्वीवर होता, त्याने म्हटले, मी देवापासून आलो आहे आणि मी देवाकडे जातो. आणि त्याचा मृत्यू, गाडले जाणे, पुनरुत्थान आणि स्वर्ग रोहणानंतर संत पॉल त्याच्या दिमिष्काच्या रस्त्यावर असताना तो अकस्मात त्या अग्निस्तंभाद्वारे तेथे आदळला. आठवण ठेवा, तो एक इब्री होता. त्याने हे म्हटले नसते. तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? मोठा एल ओ आर डी एलोहिम. प्रभू तू कोण आहेस ज्याचा मी छळ करतो? तो म्हणाला, मी येशू आहे. आमेन. हालेलुया. तोच सुरुवात आणि शेवट आहे. तो आजही सारखाच आहे. आणखी थोडा वेळ आणि जग मला आणखी पाहणार नाही. तरी तुम्ही मला पाहाल. मी तुम्हा बरोबर असेल, तुम्हा मध्ये असेल. तोच अग्निस्तंभ, तो परमेश्वर त्याच गोष्टी करीत आहे, त्याच अभिवचनासह. आमेन. त्याचे वचन प्रकट करीत आहे. मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे. मी तोच जो आहे, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे. होय महाशय. होय, आपल्या पूर्वजांनी अरण्यात मांडणा खाल्ला. त्याने म्हटले, ते प्रत्येक जण मेले, परंतु मी आहे तो आहे. मोशे, त्या जळत्या झुडपात तो मी आहे. तो अजूनही तोच आहे. मी होतो नाही, मी आहे. सर्व समय, वर्तमान काळ. आपण येथे पाहतो की मोशेला या कोपऱ्यात पाठिंबा मिळाला आणि ख्रिस्त खाली आला होता. आता आणि बायबल सांगते की मोशेने ख्रिस्ता प्रित्यर्थ विटंबना सोसणे ही मिसर देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे गणिले. ख्रिस्ता प्रित्यर्थ विटंबना. ख्रिस्त हा अभिषेक होता, लोगॉस, जो देवापासून निघाला होता. दूत, कोणीही बायबल वाचणारा जाणतो की तो दूत ख्रिस्त होता. आणि तेथे तो अरण्यात होता आणि तो त्या रूपात प्रकट झाला ज्यात तो प्रकट होणार होता. देवाचा महिमा असो, तो आजही त्या स्वरूपात येतो. तोच ख्रिस्त त्याला प्रकट करतो. त्याने त्यांना म्हटले, तो त्यांना बाहेर काढी. तो ते करीत होता. तेथे तो वचनाच्या बाजूने उभे राहण्यासाठी, ते सिद्ध करण्यासाठी आला. नंतर तो आल्यावर जसे त्याने मार्था बरोबर केले, नंतर त्याने बोलावले. त्याने म्हटले, मोशे तू माझा धावा करीत काय बसलास? या लोकांना सांग की पुढे चला. त्या अंधकाराच्या समयात तांबडा समुद्र उघडला आणि ते पलीकडे त्याच्या मार्गावर देवाचे वचन पूर्ण करण्यासाठी गेले. हो, मोशेच्या अंधकाराच्या समयात तेव्हा येशू बरोबर आला. आता आपल्याकडे समय आहे आणि त्याने मोशेला बोलावले. आम्ही तुमचे लक्ष अजून एका लहान मनुष्याकडे खेचू इच्छितो. त्याचे नाव याईर होते. तेथे त्यांच्यासारखे आज जगात पुष्कळ आहेत. तो एक गुप्त विश्वासी होता. त्याने येशूवर प्रेम केले. त्याने त्याच्याविषयी ऐकले होते. त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. परंतु तुम्हाला माहित आहे, त्याने त्याला अगोदरच संघटनेशी जोडले होते. होय, तो बाहेर येऊ शकला नाही आणि त्याची कबुली देऊ शकला नाही. त्याने त्यावर विश्वास ठेवला. परंतु तो त्याची कबुली देऊ शकला नाही, म्हणून तो अविश्वासणाऱ्याबरोबर सामील झाला. परंतु त्याने खरोखरीच त्यावर विश्वास ठेवला. तुम्हाला माहित आहे, जेव्हा मनुष्य त्या स्वरूपात येतो, कधीतरी देव त्याला कठीण संघर्षात आणतो. ते दुःख असते जेव्हा आपण वास्तवात आपले रंग दाखवतो, आपण खरोखरी कोण आहोत. तर तेथे तो होता, तो अगोदरच अविश्वासणाऱ्यात सामील झाला होता आणि तो त्यांच्यात गेला होता आणि त्याचे नाव पुस्तकात लिहिले होते आणि तसेच काय. आणि तो एक याजक होता आणि म्हणून तो सहज कबुली देऊ शकत नव्हता, कारण ते त्याचे भोजनाचे तिकीट होते. तरी परंतु तो अजूनही येशूवर विश्वास ठेवित होता. एके दिवशी त्याची लहान मुलगी आजारी पडली. हो माझ्या देवा, त्याने निसंशय मनुष्याने डॉक्टरला बोलावले असते. वैद्याला मुलाला तपासले, तिचा ताप अधिकच वाढत गेला आणि काही वेळानंतर ती इतकी गरम झाली आणि सर्व गोष्टी ती शेवटी मरणास टेकली. तो अतिशय दुःखात होता. त्याला काहीतरी करावे लागणार होते. त्याला अगदी काय करावे सुचत नव्हते. आता त्याने विचार केला, जर मी फक्त त्याला शोधू शकलो जेथे तो आहे. आता तो कधीच रात्र होईपर्यंत थांबला नाही. जसे निकिदमाने त्याची गुप्ततेत मुलाखत घेण्यासाठी केली, वेळ निर्णयाची होती, क्रिया करण्याची वेळ आली होती आणि तेव्हा त्याने क्रिया केली पाहिजे. आणि मला वाटते भावा बहिणींनो, तसेच आताही आहे, कृती करण्याची वेळ आली आहे. समय आला आहे की विश्वास करा किंवा विश्वास करू नका. ती वेगळे होण्याची रेषा प्रत्येक पुरुष आणि स्त्रीकडे येते, ती प्रत्येक मुलाकडे येते. कधी कधी जेव्हा तुम्ही ती रेषा ओलांडता, तेथे फक्त एक गोष्ट उरते, ती आहे न्याय. जेव्हा तुम्ही दया आणि न्याय यांच्या मधून जाता, तेव्हा तुम्ही ती रेषा ओलांडता. लक्षात असू द्या, तो दुःखात होता, त्याला काय करावे हे माहीत नव्हते. तेथे त्याचे याजक सर्व रब्बी त्याच्या सभोवती उभे होते, सहभागिता त्याच्या बरोबर होती. तेथे खाली सर्व त्याची लहान मुलगी मरण पावताना पाहत होते. डॉक्टर बाहेरच्या बाजूला त्याचे हात बांधून त्याचे हात हलवीत उभे आहे. मला जे माहीत होते प्रत्येक औषध मी दिले आहे आणि अजूनही पाहिले. तेथे सर्व समय येशू काम करीत होता. येशू हे एक उद्देशाने करीत होता की त्या लहान व्यक्तींतून रंग बाहेर आणावी. काही वेळानंतर मी त्याला त्याची लहान काळी टोपी जाऊन घेताना पाहिले आणि ती घेतली. त्याचा लहान याजकाचा कोट घेतला. तू कुठे जात आहेस? मी ऐकले आहे तो खाली नदीकडे आहे. मी त्याच्या मागे जात आहे. ओ माझ्या देवा, तो निघून गेला. त्या दुःखाच्या समयात त्याला निर्णय घ्यावा लागला. त्याचे मूल मरू दे किंवा त्याला कळू दे, ते वचनाचे प्रकटीकरण आहे. तो एक याजक होता आणि त्याने वचन वाचले होते आणि त्याला माहित होते की ते देवाचे प्रकटीकरण आहे. देव ख्रिस्तामध्ये जगाचा त्याच्याशी समेट करीत होता. त्याला ते माहित होते आणि या विषयावर त्याच्यावर दबाव देण्यात आला. त्याला चूक करावी लागली होती. त्याचे मूल मरू द्यावे किंवा त्याची कबुली द्यावी. जेव्हा तो त्या दुःखात होता, तीच वेळ होती की येशू तेथे आला. तो त्याला भेटण्यास गेला. तो म्हणाला, मी तू जे सांगशील तसे तुझ्या बरोबर येईन. आणि बाहेर मार्गावर तेथे एक व्यक्ती धावत आला, तेथे एक वाईट बातमी घेऊन. त्याने कबुली दिली की तो त्याच्यावर विश्वास ठेवतो. त्याने त्याला स्वतःला तेव्हा सभा बहिष्कृत केले असते आणि त्याला स्वतःला लोकांसमोर उघड ठेवले की तो येशूवर विश्वास ठेवणारा आहे. आणि तेथे कोणी एक धावत आला, म्हणाला, कोणाला श्रम देऊ नका, कारण तुझी मुलगी मरण पावली आहे. ती काल मरण पावली, तिचा मृत्यू झाला आहे, त्यासाठी अधिक प्रयत्न करू नको. आणि त्याच्या कोमल हृदयाला जणू काही धक्का बसला. परंतु त्याने पाहिले आणि ते येशूचे डोळे पाहिले, म्हणाला, मी तुला सांगितले ना की भिऊ नको. जर तू देवाचे गौरव पाहू इच्छितो, तुला कसली भीती वाटते? मी तुला अगोदरच सांगितले आहे की मी जाईन. त्याने अगोदरच सांगितले आहे तो येईल. त्याने अगोदरच सांगितले तो हे करील आणि येथे तो ते करीत आहे. आमेन. त्याने म्हटले, तो अंतिम दिवसात उभा राहील आणि या गोष्टी करील जसे त्याने केले, जसे आपण काल रात्री वाचले आणि त्याविषयी बोललो, येथे तो ते करीत आहे. तू कशाला भीत आहेस? लक्ष द्या, जेव्हा तो आला आणि त्याने तिला मिलेलांतून बोलावले, तो तेथे आला आणि तिला मरणांतून बोलावले. वृद्ध आंधळा बर्थलमय एकदा अंधकाराच्या समयाने त्याच्यावर प्रहार केला. येशू तेथे खाली होता. तेथे यरिहो मध्ये एका फुल गॉस्पल बिझनेसमॅन साठी न्याहारीची तयारी करीत होता आणि तेथे त्याच्याकडे जक्कई होता. तो त्याला झाडाखाली रस्त्यावर भेटला. बरे, तो दुसरे काही आयोजित करणार नाही, माझी खात्री आहे. समजले? म्हणून तेव्हा जेव्हा तो तेथे खाली आला आणि त्याच्याकडे तो होता, जक्कई त्याच्याबरोबर गेला होता. वृद्ध आंधळा बर्थलमय हा लहानपणापासून आंधळा होता, म्हणून त्याला वाटले येशू कदाचित त्या फाटकापर्यंत येईल जेथे तो वाट पाहत होता. काही वेळानंतर त्याने मोठा आवाज ऐकला आणि सर्वजण तेथून येत होते आणि त्यांनी याजकाला बोलताना ऐकले, हे तू वर तेथे टेकडीवर जात आहे. आम्ही ऐकले की तू मृतांना उठवतोस. आपल्या तेथे मृतांनी पूर्ण भरलेली दफनभूमी आहे. जर तू मसीहा असशील तर येथे ये आणि या मेलेल्याला उठव. तुम्हाला ठाऊक आहे तोच सैतान आजही जिवंत आहे. पहा, धर्माच्या रूपात त्याच प्रकारे. समजले? जर तू मसीहा असशील तू मेलेल्यांना उठव. आमच्याकडे दफनभूमी त्यांनी भरलेली आहे. ये. आणि सर्वजण ओरडत होते. एक म्हणत होता, संदेश त्याला जाणना. दुसरा हे आणि ते किंवा दुसरे म्हणत होता, असा गोंधळ. या वृद्ध आंधळ्या मनुष्याला वाटली, ओ मी त्याला चुकविली. तो तेथे खाली आला आणि मला वाटते तो तेथे आला, मला चुकीच्या जागी ठेवण्यात आली आहे. आणि तो ओरडू लागला. त्याला वाटले, जर तो वचन आहे, तो परमेश्वर आहे, तो येथे आला पाहिजे. म्हणून ओ येशू दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. त्या दुःखाच्या समयात त्याने बोलावले. आता येशू जर तुम्ही त्याचे अवलोकन केले, यरिओ येथे होता. जेथे ते म्हणाले तो बसला होता. जेथे येशू होता तेथून तो 150 यार्ड लांब होता. हजारो लोक त्याच्या सभोवती धावत होते. तो त्या माणसाची आरोळी ऐकू शकत नव्हता, नाही. परंतु त्याला त्याचा अनुभव झाला. तो थांबला. या एका रात्री मला प्रचार करायचा आहे. आणि मग येशू थांबला. ओ आणि तेव्हा येशू थांबला. ओ परंतु जेव्हा येशू थांबला ते काय होते? त्याने त्याला बोलावले. गुरुजी आला आहे, धीर सोडू नको. शिष्याने सांगितले, त्याने तुला बोलावले आहे. तो तुला बोलावीत आहे. त्या गर्दीतून त्याला बाहेर बोलावले. याने आता हीच गोष्ट केली. तुम्ही ग्रहण करता काय? समजले? गुरुजी आले आहे आणि तुला बोलावीत आहे. आणि तो बोलावीत आहे आंधळेपणांतून प्रकाशाकडे, अंधारांतून प्रकाशाकडे. आणि त्याने त्याला बोलावले. मरणांतून जीवनात गेला. गुरुजी आले आहे आणि त्याने तुला बोलावले आहे. आणि जेव्हा त्याने त्याला बोलावले, त्याने त्याला त्याची दृष्टी परत दिली. ती रक्तस्रावी स्त्री एकदा त्या टेकडीवर तिचे सर्व पैसे वैद्यावर खर्च केले होते. तिने निसंशय त्यांनी बैलाची जोडी विकली होती. त्यांनी शेत विकले होते, ते गहाण ठेवले होते. त्यांनी जवळ होते नव्हते सर्व वैद्यावर खर्च केले होते. तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. रक्तस्राव थांबत नव्हता, सतत तो जात होता. ती गंभीर आणि गंभीर झाली होती. आणि एके दिवशी जेव्हा तेथे वर त्या टेकडीवर जेथे ती राहत होती विनत बसली होती, तिने खाली दरीमध्ये पाहिले आणि तिने एक नाव आत येताना पाहिले. सर्वजण धावू लागले. संदेश त्याला जाणना. तिने त्याच्याविषयी ऐकले होते. विश्वास ऐकणाऱ्याद्वारे येतो. आता ती म्हणाली, मी खाली जाईन आणि त्याला पाहिन. आणि जेव्हा ती खाली तेथे गेली आणि तिची दृष्टी प्रथम देवाचे वचन जे देहात प्रकट झाले होते त्यावर गेली. तेथे काहीतरी त्याच्या बोलण्यात आणि त्याच्या दिसण्यात होते की तिने ओळखले की तो तोच आहे. ओय महाशय, ओ जर कशा प्रकारे मी त्याचे लक्ष फक्त वेधून घेऊ शके. जर मी फक्त त्याला कसेही करून स्पर्श करी. आणि ती गर्दीमधून सरकत गेली आणि ती त्याच्या कपड्याला शिवली. आता लक्ष द्या, ते तिचे बोट नव्हते की त्याची त्याला जाणीव झाली. नाही महाशय, कारण पलिष्ठी वस्त्र सैल पायघोळ असत. पेत्राने म्हटले, सर्व जण तुला स्पर्श करीत आहेत. त्याने म्हटले, परंतु हा वेगळा स्पर्श आहे. मला समजते की मी अशक्त झालो आहे. येशू आला होता. तिचे पैसे संपले होते, सर्व काही संपले होते. परंतु त्या अंधकाराच्या समयात जेव्हा तिचा रक्तस्राव थांबला नव्हता आणि वैद्य तो थांबू शकत नव्हते, येशू आला आणि त्याने काय केले? त्याने तिला बोलावले. जिने हे केले होते तिला पहाव्यास त्याने सभोवार बघितले आणि तो म्हणाला, तुला रक्तस्राव होता परंतु तो थांबला आहे. तो काल आज आणि गणेश सारखाच आहे. गुरुजी आला आणि तो तुला बोलावीत आहे. तो आला आहे आणि त्याने बोलावले. त्याने तिला बोलावले, आरोग्य दिले. ती विहिरी जवळील स्त्री ज्याविषयी मागील रात्री आपण बोललो, सर्व आशा संपल्या होत्या. कदाचित तिच्या पाचव्या पतीने तिला सोडले होते आणि तिने त्या रात्री 6वा नवरा घेतला होता. आणि तिला त्याच्याविषयी जरा संशय होता. नैतिक दृष्ट्या तिचे पतन झाले होते. तिला एक चांगली स्त्री व्हायचे होते. ती निसंशय ती बायबल वाचत होती आणि ती तेथे बाजूने जात होती. सुमारे 11 वाजता वर जात होती. ती सकाळी लवकर येऊ शकत नव्हती. जेव्हा नीतिमान स्त्रिया तिथे येत, ते त्यांचे पाण्याच्या घागरी डोक्यावर घेत आणि घागरी आणि परत खाली जात. आणि म्हणून ती येऊ शकत नव्हती, त्यांच्यात मिसळत नव्हती. त्या दिवसात त्यांना दूर ठेवले जात होते. सत्य आणि चूक एकत्र मिसळत नसते. अनितिमान त्यांच्या ठिकाणी राहत होते. म्हणून ती त्यांच्यातल्या इतरा समवेत येऊ शकत नव्हती. ते तिला येऊ देत नसत. म्हणून सर्वांनी पाणी घेतल्यावर आणि गेल्यानंतर ती उत्तम त्यासाठी आली. आणि तेव्हा ती घागर तिच्या डोक्यावर घेऊन तेथे आली. यात शंका नाही. ती विचार करीत जात होती, आता ज्या मनुष्याशी मी लग्न केले आहे किंवा मागील रात्री ज्याला मी धरले आहे त्याच्यावर मी संशयित आहे. तो एक मनुष्य आहे, तो इतका चमत्कारिक वागत आहे. मला त्याच्याविषयी काहीच माहीत नाही. मला काहीच संधी नाही. मला समाजांतून काढून टाकले आहे आणि मी त्या कलिसियात जाऊ शकत नाही. जरा त्यांच्याकडे पहा, मला काय करावे हे कळत नाही. मी दुःखात आहे आणि मी बायबल वाचत आहे. खात्रीने एके दिवशी मसीहा दृश्यावर येईल. आता मला माहित आहे की त्यांनी दावा केला आहे की तेथे अशी काही गोष्ट नाही आणि ती तशी कदाचित 100 वर्षापूर्वी किंवा 1000 वर्षापूर्वी होती. आम्ही 1000 वर्षापासून त्याची वाट पाहत आहोत आणि तसे अजूनही घडले नाही. म्हणून आता आम्ही त्याची वाट पाहत नाही. सर्व गोष्ट अशी आहे. ओ नाही, आपल्याकडे कलिसिया आणि गोष्टी आहेत. आम्हाला आता त्यासारख्याची गरज नाही. म्हणून तेव्हा ती तेथे विचार करीत जात होती. तुम्हाला ठाऊक आहे, जेव्हा तुम्ही त्याविषयी विचार करता तेव्हाच तो तुम्हाला प्रकट होतो. जसे आपण काल रात्री पाहिले जेव्हा ते अमाऊस गावाच्या रस्त्याने जात होते, जेव्हा ती त्या गोष्टीवर विचार करीत होती, तिने एका मनुष्यास बोलताना ऐकले, मला प्यावयास पाणी दे. ते कशाविषयी आहे? तिच्या अंधकाराच्या समयात जेव्हा तिची नैतिकता नष्ट झाली होती. कदाचित ती सुंदर नाजूक युवती रस्त्यावर तसे राहण्यास गेली असेल. कधी कधी तो लहान मुलींचा दोष नसतो, तिच्या पालकांचा दोष असतो, जे तिला तसे करण्याची परवानगी देतात. आणि तेथे ती होती. कदाचित तिचे कोरडे केस सर्व खाली लटकत असतील. ती कमजोर झाली होती, जगत होती, कंटाळलेली, आणि कोणालाही तिच्याशी काही कर्तव्य नव्हते. एक मुलगी, आणि कदाचित त्यामागे एक मोठी कहाणी असेल. कसेही असो, मला एक गोष्ट माहीत आहे. तिने बायबल वाचले होते आणि ती बायबलवर विश्वास ठेवित होती, आणि तेथे तिच्या अंतकरणात खोल लहानसे बीज पडलेले होते. म्हणते, जर कधी तसे घडले मला ते समजेल. तिची त्याकरिता पूर्वीच नेमणूक केली होती. त्या वृद्ध यहुदाकडे पहा, जो तेथे उभा आहे, आणि जणू काही अभिनय जे त्याने केले त्याच्या खोल हृदयात काळोख होता. प्रकाश त्याच्या कार्यात तेथे चमकत होता, परंतु खोल त्याच्या अंतकरणात त्याने त्यावर विश्वास केला नाही. आणि येथे ती आहे, पहा, प्रकाश खाली तिथपर्यंत जाऊ शकला नाही, परंतु येथे ती विश्वास ठेवित होती. तिने त्यावर विश्वास ठेवला होता, परंतु तिचे जीवन अंधकारमय झाले होते. जेव्हा प्रकाश पडला त्याने अंधार बाहेर काढला, परंतु जेव्हा प्रकाश येथे पडतो त्याने त्यात सर्वत्र अंधार केला. हाच त्यांच्यातला फरक आहे. पहा, त्या उद्देशाकरिता तिचा जन्म झाला होता. ती म्हणाली, जेव्हा त्याने तिला सांगितले तिला किती नवरे होते, काय घडले, ती एकदम जणू काही जागृत झाली. ती दुःखात होती. ती म्हणाली, महाराज, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले. मला ठाऊक आहे की जेव्हा मसीहा येईल तो या गोष्टी करील. तेव्हा त्याने तिला बोलावले. जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे. तिने ते देवाच्या वचनाद्वारे ओळखले. त्याने तिला तिच्या पापांपासून जीवनाकडे बोलावले, आणि तिचे नाव बायबलमध्ये आहे, आणि तिच्याकडे आज अविनाशी जीवन आहे. तो तुम्हाला त्याच प्रकारे बोलवू शकतो, कारण तो काल आज आणि युगानुग सारखा आहे. होय, तिची नैतिकता गेली होती, परंतु तिला ठाऊक होते की त्याच्याकडे ती पारख आहे. तिला ठाऊक होते की तोच मसीहा असला पाहिजे. तेव्हा जेव्हा येशू म्हणाला, मी तोच आहे, मी तोच आहे, एकदा शिष्य मचव्यात बाहेर होते. सर्व आशा संपुष्टात आल्या होत्या. ते येशू विना गेले वादळ, आणि ते वादळ तसेच होते जसे ते लाजराच्या घरावर आले होते. सर्व आशा समाप्त होत्या. त्या लहानच्या जुन्या नावेवर लाट्या आदळून ती पाण्याने भरली होती, आणि ते ओरडत आणि रडत होते, आणि कदाचित प्रार्थना करीत होते, आणि जात होते, आणि वीज चमकत होती, आणि नाव पाण्याने भरली होती. मचव्याची डोलकाठी खाली पडली होती, वळले तुटले होते, आणि ते एकमेकांना पकडून रडत होते. आणि त्या खऱ्या अंधकाराच्या समयात तेव्हा येशू चालत आला, परंतु तो त्यांना छायेसारखा दिसला. तो भीतीदायक भूतासारखा दिसला, आणि ते घाबरून ओरडू लागले. आजही तशीच बाब आहे. येशू तुमच्या अंधकाराच्या समयात येतो, आणि तुम्ही त्याला घाबरता. तुम्हाला कळत नाही ते काय आहे. त्यांना माहीत नव्हते की तो काय होता. ते म्हणाले, ओ, ते भूत आहे. ते ओरडत होते, आणि तेव्हा त्याने त्यांना बोलावले. म्हणाला, भिऊ नका, मी आहे. त्या अंधकाराच्या समयात येशू त्यांच्या मदतीस आला, तसेच तो सदैव करतो. अंधकाराच्या समयात येतो. तेव्हा येशू आला, आणि त्याने स्वतःला प्रकट केले, आणि त्यांच्याकडे आला. पेत्राने म्हटले, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. येशूने म्हटले, ये. मित्रांनो, तुम्हाला ठाऊक आहे काय, तो लवकरच त्यांच्यासाठी या अंतिम दिवसात येणार आहे. आता हे विचित्र नाही की मंडळीत पुन्हा अंधकाराचा समय आहे. मी येथे काही गोष्ट सांगणार आहे, ही शिकवण नाही. मी फक्त भविष्यवाणी करीतो. तुम्हाला माहित आहे काय घडत आहे, हे लवकरच घडणार आहे. माझे शब्द चिन्हांकित करून ठेवा. सर्व संप्रदाय इक्युमिनिकल परिषदेला मिळणार आहेत. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांना परिषदेचा आधार मिळणार नाही. त्या कारणामुळे तेथे बहिष्कार टाकण्यात येईल, आणि कोणीही या मंडळात जाऊ शकणार नाही, किंवा कुठल्याही मंडळीत जाऊ शकणार नाही. तुमच्याकडे तुमच्या स्वतःच्या मंडळींतून चिन्ह असल्याखेरीज तुम्ही विकत घेऊ शकणार नाही, किंवा विकू शकणार नाही. तुम्ही पाहता की जसे ते होते तसेच ते पुन्हा होणार आहे. पशुची छाप आणि मंडळी, आत्मिक लोक ते समजतील, आणि तुम्ही पेंटिकॉस्टल्स लोक कसे तरी ते समजतील. तुम्ही ते अनुभवायला लागले आहात. जेव्हा तुमच्या मंडळ्या पेंटिकॉस्टलच्या कित्येक संघटना, आणि मला तुमची नावे घ्यायची नाही, परंतु तुम्हाला आता माहित आहे ते यामध्ये येणार आहेत. त्यांनी त्याची साक्ष दिली आहे की ते होते. आणि जेव्हा तुम्ही ते करिता तुम्हाला काय केले पाहिजे. तुम्हाला पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याची सुवार्तेची शिकवण सोडावी लागेल. तुम्हाला तुमचे बायबलची शिकवण सोडावी लागेल. आणि सदस्य त्यासाठी उभे राहणार नाही. खरे नवीन जन्म पावलेली ख्रिस्ती प्रथम मरतील. त्यांना वचनाद्वारे इशारा देण्यात आला आहे. त्यांना ठाऊक आहे ही गोष्ट होणार आहे. होय महाशय, आणि हे विचित्र नाही का? आणि ठीक या अंधाराच्या समयात जेव्हा येशू बरोबर येतो आणि त्यांना बोलावतो, म्हणतो येऊ नका, तो मी आहे, मी अजूनही तुम्हा समवेत आहे, मी येथे माझे वचन प्रकट करण्यासाठी आहे. जसा तो तेव्हा होता तसेच तो आताही आहे. त्याने म्हटले आहे तो ते करील. ओ माझ्या प्रभू, गुरुजी आला आहे आणि आपल्याला बोलावले आहे. येथे पुष्कळ आजारी लोक निसंशय जे येथे बसलेले आहेत आणि डॉक्टरांनी तुम्हाला सांगितले आहे तेथे तुमच्यासाठी आशा नाही. तुम्ही कदाचित तुमच्या सर्वात अंधकाराच्या समयात असाल, परंतु लक्षात ठेवा गुरुजी आला आहे आणि तुम्हास बोलावले आहे. आणि कधीतरी गुरुजी येणार आहे आणि त्या प्रत्येकाचे नाव पुकारणार आहे जी कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहे. जर तुमचे तेथे नसतील आता ते घालून घ्या, कारण तो येणार आहे आणि बोलावणार आहे. अगदी ते जे कबरेत आहेत त्याची वाणी ऐकतील आणि जीवनाकडे येतील. गुरुजी येईल आणि तुम्हाला बोलावेल, आणि जेव्हा तो आज बोलावीत आहे उत्तर द्या आणि त्या दिवसासाठी तयारी करा. हाच माझा तुम्हाला सल्ला आहे. या समयाचे अभिवचन त्याने अभिवचन दिले आहे. तो येथे असेल, ज्या गोष्टी त्याने केल्या तो त्या पुन्हा करेल. आणि आता पुन्हा गुरुजी आला आहे आणि तुम्हाला बोलावीत आहे. आपण आपली मस्तके झुकवूया. माझ्याकडे येथे अंदाजे 6 पाने आहेत, परंतु मी आता त्याकडे जाऊ शकत नाही. आपण आपली मस्तके झुकवूया. मी तुम्हाला लवकर सोडण्याचे अभिवचन दिले होते आणि अगोदरच 15 मिनिट उशीर झालेला आहे. स्वर्गीय पित्या, ओ प्रभू, ते पुन्हा घडू दे. सर्व या गोष्टी ज्या मी सांगितल्या आहेत, येशू आला आहे आणि तुम्हास बोलावितो. जेव्हा तो येतो तो काय करतो? तो बोलावतो. आणि प्रभू ते पुन्हा घडू दे. आज रात्री तुझा पवित्र आत्मा लोकांमध्ये येऊ दे. प्रभू येशू आत्म्याच्या स्वरूपात आज रात्री तो येऊ दे आणि त्याला स्वतःला प्रकट करू दे आणि मग त्याला स्वतःला उघड करू दे. या लोकांसारखे कशा प्रकारे त्यांनी विश्वास ठेवला, प्रभू आम्ही पण विश्वास ठेवू. ते कित्येक असतील, कदाचित त्यांना ही संधी कधीच मिळाली नसेल. आम्ही प्रार्थना करीतो की तू त्यांना ती संधी आज रात्री पुन्हा प्रदान करशील, कारण आम्ही हे देवाच्या गौरवासाठी येशूच्या नावाने मागतो. आमेन. ते तसेच आहे बहिणी, परंतु फक्त ते घेऊन पुढे चल, ते योग्य आहे. बरोबर, पुढे जा. ओ सर्वांनी खरे शांत व्हा. तुम्ही विश्वास ठेवता तो आला आहे? तो आहे. जेव्हा तो येतो अजूनही तो बोलावतो का? आता जर तुम्ही फक्त विश्वास कराल, जर तुम्ही फक्त देवाच्या वचनावर विश्वास कराल, देव ते प्रदान करील. आता पहा, माझ्याकडे प्रार्थना रांग वर बोलवण्यासाठी येथे वेळ नाही. मी त्यांना आज रात्री बाहेर बोलावणार आहे. जर प्रभूची इच्छा असली, गुरुजी आला आहे, तो या अंतिम दिवसात त्याचे वचन पूर्ण करण्यासाठी आला आहे. आणि तेव्हा जो तो होता तो आज आहे. जे त्याचे प्रकटीकरण किंवा स्वभाव वैशिष्ट्य तेव्हा होते ते आज आहे, कारण तो अजूनही देवाचे वचन आहे. तुम्ही त्यावर विश्वास करीता काय? आणि देवाचे वचन मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक आहे. आणि ज्या पद्धतीने त्याने तेव्हा केले, त्याने नेहमी तशा पद्धतीनेच केले आहे. तो अजूनही सारखाच आहे. जर तो ते आताही करील, तुम्ही त्याच्यावर विश्वास कराल काय? ते तुम्हाला त्याच्यावर विश्वास करण्यास लावील का? तुम्ही जे लोक आता बाहेर आहात, मला प्रथम पाहू द्या आणि कळू दे जर तेथे कोणी आहे ज्यांना मी ओळखतो. येथे कुठेही बसले आहे ज्यांना मी ओळखतो, जे सर्व सभोवती वर येथे आहेत, जे मला ओळखत नाहीत, तुमचे हात वर करा. तुम्हाला माहित आहे की मी तुमच्याविषयी काही जाणत नाही आणि तुम्ही आजारी आहात. तुमचे हात वर करा. मला वाटते सर्वजण ठीक आहे. आता तुम्ही विश्वास करता, तुम्ही तुमच्या संपूर्ण हृदयाने विश्वास करा. संशय करू नका, विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खऱ्या रीतीने शांत राहण्यास सांगणार आहे. तुम्ही बसू शकता. सभोवती फिरू नका, कृपया फिरू नका. समजले? समजले. तुम्ही प्राण, शरीर आणि आत्मा आहात. आणि पवित्र आत्मा हा खरा भयपूर्ण आहे. किती जणांना लक्षात आहे, पुष्कळ वर्षांअगोदर जेव्हा मी येथे आलो आणि तुम्हाला म्हणालो की पवित्र आत्मा, जेव्हा मी लोकांचा हात घेईन, त्याने मला सांगितले ही पारखी आणि मग पुढे जा. तुमच्या ते लक्षात आहे का? ते लक्षात आहे का? परंतु त्याने म्हटले, जर तू लोकांना तुझ्या विश्वासात घेऊ शकशील. खूप वर्षे अगोदर ते दिवस लक्षात आहेत का? तुम्हाला विश्वास करावा लागेल. मी एका मनुष्याला पाहिले, मला वाटते तो येथे त्या दुसऱ्या सभेत तेथे बसला होता. आणि मी जेव्हा प्रचार करीत होतो, त्याचे निरीक्षण करीत होतो, तो एक पांगळा मनुष्य होता. त्याच्या हाताखाली कुबड्या होत्या. आणि जेव्हा मी बोलण्यास सुरुवात केली, सैतान त्या मनुष्याकडे आला, एक काळी छाया, आणि मी ती माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिली. तो उठला आणि बाहेर निघून गेला. तो सदैव पांगळाच राहिला. समजले? परंतु मला ठाऊक नाही का, मला वाटते त्याने नेमके त्या शत्रूचे ऐकले. परंतु जर तुम्ही उभे राहिला आहात आणि त्या छाया पाहाल, त्या गोष्टी त्या स्वरूपात पाहाल, दशा त्या आहेत, आणि त्यांना पहा ते कसे करतात, पहा ते होईल. आता मी बरे करू शकत नाही. जो मनुष्य तुम्हाला सांगतो की तो तुम्हाला बरे करू शकतो तो खोटा आहे. तुम्हाला अगोदरच आरोग्य मिळालेले आहे, परंतु ते येशू ख्रिस्ताची उपस्थिती ओळखणे आहे. आता जर मार्थेला माहित असते, जर ती त्याला पुन्हा पाहू शकली तर तिला तिची मागणी मिळेल, कारण तो प्रकट झालेले वचन होता. आपण या रात्री एवढा विश्वास ठेवू शकत नाही काय? त्यावर विश्वास ठेवण्यासाठी निश्चितच आपण ठेवायला पाहिजे. तो आला आहे, तो आला आहे, तो पवित्र आत्म्याच्या रूपात आला आहे, तेच तो आहे. आता तुम्ही फक्त प्रार्थना करा. पहा, वर येथे जर माझ्याकडे कोणीतरी येथे उभे होते, अगदी माझ्या बाजूला येथे प्रार्थना करीत, पाहिले इतके लोक प्रार्थना करीत आहेत, ते संपूर्ण इमारतीत आहेत. तुम्हाला फक्त त्यांना पाहायचे आहे. तुम्ही म्हणू शकत नाही, भाऊ ब्रॅनम बोला, नाही महाशय मी ते करू शकत नाही, तुम्ही मला एखादे स्वप्न देऊ शकत नाही. समजले? तुम्हाला स्वप्न पडू शकते. तुम्हाला देव माझे स्वप्न तुम्हाला स्वप्नात देऊ शकतो. तुम्ही त्यावर विश्वास ठेवता, परंतु तुम्ही ते स्वतःहून करू शकत नाही. तुम्ही असे म्हणू शकत नाही की भाऊ ब्रॅनम मी आता तुमचे स्वप्न स्वप्नात पाहणार आहे. नाही, तुम्ही ते करू शकत नाही. मी ही दृष्टांत पाहू शकत नाही. नेहमी तुम्हाला जो स्वप्न देतो त्याला एकट्यालाच ते करणे आहे. अशाच प्रकारे ते दृष्टांताद्वारे आहे. मी या रांगेच्या शेवटी एका मनुष्याला संधिवाताने पीडित बसलेला पाहत आहे. जर तो त्याच्या संपूर्ण हृदयाने विश्वास करी, देव त्याला संधिवातापासून बरे करी. महाशय तू विश्वास करीतोस की तो ते करेल? येथे बसलेल्या मेक्सिकन मनुष्य रांगेच्या शेवटी बसलेला, तू हे विश्वास करशील का? ठीक आहे महाशय. युवती जी तुझ्या बाजूला बसलेली आहे, तिला ही संधिवात झाला आहे. बाई तू विश्वास करतेस देव तुला बरे करी? काय ध्वनी पुन्हा धुमधुमत आहे काय? मला अडचण वाटते, लोकांना ते ऐकू येत नाही. तू करशील? ठीक आहे. दुसरी मेक्सिकन युवती जी तिच्या बाजूला बसलेली आहे, तिच्याविषयी काय? ती पोटाच्या त्रासामधून जात आहे. बाई तू विश्वास करतेस की देव तुझे पोट बरे करी? तिला ते मिळाले आहे. जेव्हा मी पाहतो तो प्रकाश खाली जातो, म्हणजे तसे घडले आहे. होय, ते घडले आहे. तो तिच्यावर पडला, तेथे तो होता, तिच्या भोवती फिरत आहे. ते केले आहे. पहा, जेव्हा त्याला विश्वास सापडू शकतो. पहा, पुष्कळ गोष्टी त्याला त्याच्या अविश्वासामुळे करता आल्या नाहीत. येथे एक बाई प्रार्थना करीत बसलेली आहे. येथेच ती भयभीत आहे. तिला भयभीत झाले पाहिजे. ती कर्करोगाच्या स्थितीत आहे, अतिशय वाईट. मी तुला ओळखत नाही, परंतु देव तुला ओळखतो. तू विश्वास करीतेस की देव मला या कर्करोगाविषयी किंवा दुसऱ्या कशाविषयी सांगू शकतो? माझ्याकडे बघ, तेथे खूप जण प्रार्थना करीत आहेत. तुला समजले? मी त्यासाठीच ते सांगत आहे. आमच्याकडे पहा. आता होय, तू येथली नाहीस, हे तुझे घर नाही. तू पोर्टविले कॅलिफोर्निया नामक ठिकाणावरून आली आहेस. ते बरोबर आहे. तू विश्वास करतेस की तो कोण आहे हे देव मला सांगू शकतो? तो जाणतो. तुझे नाव श्रीमती विंथम आहे. ते बरोबर आहे. आता विश्वास ठेव आणि कर्करोग तुला सोडून जाईल. जर तू विश्वास ठेवशील, तेच सर्व देव तुला करण्यास सांगत आहे. जर तू विश्वास करशील, तू त्यावर तुझ्या संपूर्ण हृदयाने विश्वास ठेवित नाहीस काय? कोणीतरी या विभागात येथे आहे, तू विश्वास ठेवू शकत नाही काय? गुरुजी आला आहे, मी तुला बोलावले आहे. तो तुला मरणांतून जीवनाकडे बोलावीत आहे, आजारांतून आरोग्याकडे. येथे पाठीमागे एक मनुष्य डोके खाली करून प्रार्थना करीत बसलेला आहे. तो खरोखरी त्याच्यासाठी प्रार्थना करीत नाही, तो इतर कोणासाठी प्रार्थना करीत आहे? ती एक मुलगी आहे, ती त्याची मुलगी आहे. महाशय तू विश्वास करीतोस काय? तुझ्या पायांना त्रास आहे, तुझ्या गुडघ्यांना त्रास आहे. ते बरोबर आहे. रडण्याची गरज नाही, तो तुझ्या बाजूला आहे. तुझी मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे, ती आहे की नाही? क्षय रोगाची रुग्ण. तू विश्वास करतोस? तू विश्वास करतोस काय? गुरुजी आला आहे आणि तिला बोलावले आहे. तू तिचा पिता म्हणून विश्वास करशील का? तू करशील का? तो कदाचित तिला आज रात्री भेट देईल आणि तुला मग ते समाप्त होईल. येथे एक लहान मुलगा आहे, लहान तपकिरी चेहऱ्याचा. तो त्वचेच्या आजाराने पीडित आहे. आणि दमा, एक मेक्सिकन मुलगा इथे बसला आहे. तो इथला नाही, तो सेंट जोस इथला आहे. मुला तू विश्वास करतोस काय? दुसरी गोष्ट, तुझा पिता तुझ्या बरोबर आहे, तो एक सेवक आहे. ते बरोबर आहे. तू विश्वास ठेवतोस की देव मला तुझे नाव काय आहे ते सांगू शकतो? ते तुझा विश्वास खरा मजबूत करील काय? तुझे नाव रुबेन आहे. आता तू विश्वास करतोस? होय, देव तुला पूर्ण करील. गुरुजी आला आहे आणि तो तुला बोलावीत आहे. ओ पापी, ओ आजारी व्यक्ती, तू पाहत नाहीस का गुरुजी मनुष्यामध्ये विश्वासणाऱ्यामध्ये प्रकट झाला आहे. तो त्याच्या विश्वास ठेवणाऱ्या लेकरांना आरोग्यासाठी बोलाविण्यास आला आहे. तो पाप्यांना पश्चातापासाठी बोलाविण्यास आला आहे. मंडळीचे पतित सदस्य गुरुजी आला आहे आणि तुम्हाला बोलावीत आहे. तू ते विश्वास करीतोस काय? तू विश्वास करीतोस की ते तुझ्या गरजेसाठी आहे? जर तू करतोस, तुझा हात वर कर. मग मी माझ्या गरजेसाठी विश्वास करीतो. मग तुझ्या पायावर आता उभा राहा आणि ते स्वीकार कर. गुरुजी आला आहे आणि तुला बोलावतो. आणि कोणीही असो, तुझी गरज काहीही असो, गुरुजी आला आहे आणि तो तुला बोलावतो. तो काल, आज आणि युगानयुग सारखा आहे. ती स्त्री नगरात गेली आणि म्हणाली, या त्या मनुष्याला पहा ज्याने मी केलेले चुकीचे ते सांगितले. तू नगरात गेला नाही, तू आला आणि ते स्वतः पाहिलेस. म्हणून गुरुजी आला आहे आणि तुला बोलावत आहे. तुझे हात वर कर आणि त्याची स्तुती कर आणि म्हण, प्रभू येशू, मी एक पापी आहे, मला क्षमा कर. मी मागे हटलेल्यांपैकी झालो आहे. मला पुन्हा घे. प्रभू, मला पवित्र आत्मा पाहिजे. मला भर. मी आजारी आहे. मला बरे कर. मी पांगळा आहे. मला बरे कर. गुरुजी आला आहे आणि तुला बोलावत आहे. आता तुझे हात वर कर आणि त्याची स्तुती कर. आमेन. आम्हाला इथे एक लहान कार्ड दे. मी त्याची स्तुती करीन. मी त्याची स्तुती करीन. तुम्हाला माहित आहे मी त्याची स्तुती करीन. तुम्हाला ते माहित आहे नाही का? तुम्ही विश्वास करीता? मी त्याची स्तुती करीन. मी त्याची स्तुती करीन. ओ पाप्यांसाठी वधलेल्या कोकऱ्याची स्तुती करा. तुम्ही सर्व लोक हो, त्याला गौरव द्या. कारण त्याच्या रक्ताने प्रत्येक ढाग धुतलेला आहे. तुम्ही त्याच्यावर प्रेम करता? आता तो येथे असता तुम्हाला त्याला गाणे गाण्यास आवडणार नाही का? तो एक आत्मा आहे जो या इमारतीतून फिरत आहे. त्याला तुमची अंतकरणे तुमच्याविषयी सर्व माहित आहे. आपल्या पूर्ण हृदयाने त्याला गाणे गाऊया. मी त्याची स्तुती करीन. जेव्हा तुम्ही हे करता, तुमचे हात वर करा. मी आता फक्त त्याची स्तुती करा. स्तुती करा. ओ पाप्यांसाठी वधलेल्या कोकऱ्याची स्तुती करा. ओ तुम्ही सर्व लोक हो, त्याला गौरव द्या. कारण त्याच्या रक्ताने प्रत्येक डाग धुतला आहे. ओ बाई जी व्हीलचेअर मध्ये आहे, जर तू फक्त थोडा अधिक विश्वास करशील, काही आपण पुन्हा एक वार तो प्रयत्न करूया. मी तरी वाट पाहत आहे. मी त्याची स्तुती करीन. मी त्याची स्तुती करीन. ओ पाप्यांसाठी वधलेल्या कोकऱ्याची स्तुती करा. ओहो तुम्ही सर्व लोक हो, त्याला गौरव द्या. कारण त्याच्या रक्ताने प्रत्येक डाग धुतला आहे. आता आपण पुन्हा गात असता मागे फिरा. कोणाचा तरी हात पकडा. आपले ते गीत गात म्हणा, मी त्याची स्तुती करीन. या आता सर्व एकत्र मिळून, मी त्याची स्तुती करीन. मी त्याची स्तुती करीन. पाप्यांसाठी वधलेल्या कोकऱ्याची स्तुती करा. हो सर्व लोक हो, त्याला गौरव द्या. कारण त्याच्या रक्ताने प्रत्येक डाग धुतला आहे. अहो पापी मित्रा, आता तू येथे येणार नाहीस का? वर या आणि त्याला स्तुती द्या. अहो सर्व लोक हो, तुम्ही सर्व लोक जे त्याला तारणारा म्हणून स्वीकारू इच्छितात, त्याच्या उपस्थितीत जेव्हा संत आत्म्यामध्ये त्याची उपासना करीत आहेत, तू येथे येणार आणि उभे राहणार नाहीस काय? मना आज रात्री मी साक्ष देऊ इच्छितो. मी त्याला स्तुती देऊ इच्छितो. मी देऊ इच्छितो. मला त्याची लाज वाटत नाही. माझी इच्छा आहे की जगाला समजावे की मी त्याला माझा तारणारा म्हणून स्वीकारले आहे. येथेच जेव्हा तो येथे उपस्थिती आहे, आम्ही ते गात असता या. मी त्याची स्तुती करीन. तुम्ही येणार नाही का? मी त्याची स्तुती करीन. ओ पाप्यासाठी वधलेल्या कोकऱ्याची स्तुती करा. अहो तुम्ही सर्व लोक हो, त्याला गौरव द्या. कारण त्याच्या रक्ताने प्रत्येकाचे डाग धुतले आहे. ओ ते योग्य आहे. बाई येथे ये. दुसरे कोण येईल? ख्रिस्ताच्या उपस्थितीत. बहिणी येथे ये, येथे उभी राहा. काही इतर व्यक्ती जे आताच त्याला तुमचा तारणारा करू इच्छितात ते लाज धरीत नाही. त्याने म्हटले, जर तुम्ही माणसांपुढे माझी लाज धराल, मी माझ्या पित्यासमोर आणि पवित्र देवदूतासमोर तुमची लाज धरीन. जर तुम्ही आता त्याची लाज धरली नाही आणि तुम्ही त्याला तुमचा तारणारा करू इच्छिता, जेव्हा तो येथे आहे, तुम्ही त्याला पाहिले आहे, तो इतका परिपूर्ण आहे. वचन स्वतः ते प्रकट करीते. संत आता उपासना करीत असता वर या. तुम्ही वर येणार नाही का? महाशय, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. येथे एक वृद्ध स्त्री आली आहे जी योग्य वयात आली आहे. आता तुम्ही येणार नाही का? मी त्याची आता ते गा. मी त्याची स्तुती. ते बरोबर आहे. तरुण जनांनो, येथे जवळ या, फक्त स्तुती करा. बाई, परमेश्वर तुला आशीर्वादित करो. ते करण्याचा हाच मार्ग आहे. तरुणांनो, परमेश्वर तुम्हास आशीर्वादित करो. पाप्यांसाठी वधलेल्या तुम्ही सर्व लोक हो, त्याला गौरव द्या. कारण त्याच्या रक्ताने प्रत्येकाचे डाग धुतले आहे. सेवक या लोकांकडे जात असता, आता कोणी इतर येणार नाही का? मागे हटलेल्यांपैकी तुम्ही याल का? म्हणा, मला माझ्या जीवनाची लाज वाटते, येथे तो आहे. तुम्ही मी परमेश्वराचा सेवक म्हणून विश्वास करीता, तुमचे हात वर करा. का? येशू ख्रिस्त आमच्या मध्ये आहे. तुम्ही येणार नाही का? त्याला गौरव द्या. तुम्ही येणार नाही का? त्याला गौरव द्या. लोक, कारण त्याच्या रक्ताने धुतले आहे. मार्था, तू येतेस का? किंवा तू मरिये बरोबर घरात बसणार आहे? तू पुन्हा काही संघटनेमध्ये राहणार आहेस आणि म्हणणार आहेस, ओ माझी मंडळी अशा प्रकारे विश्वास करीत नाही? जेव्हा ख्रिस्त प्रकट केला गेला, तुम्ही मागे बसणार आणि ते म्हणणार आहात का? किंवा तुम्ही बाहेर येणार आहात? मी तुम्हाला सांगेन, नाही. आज हा समय आहे. मृत्यू याईराच्या कन्येसारखा तुमच्या सभोवती लोंबकळत आहे. आता या. मागे बहकलेल्यांनो, आता या. पाप्यांनो, आता या. हीच वेळ आहे. गुरुजी आला आहे आणि तो तुम्हाला बोलावित आहे. तो तुम्हाला बोलावित आहे. तुम्ही म्हणाल, मला कसे ठाऊक? तो माझा आवाज वापरत आहे. जर तो माझा आवाज आजार, पीडा आणि गोष्टी सांगण्यास करीत आहे, तुम्हाला माहित नाही की तो पाप्यासाठी बोलावत आहे? बाहेर या, आता या. ही तुम्हाला आजपर्यंत मिळालेली शेवटची संधी असू शकेल. पुन्हा एकदा इथे आणखी अधिक आला पाहिजे. मित्रांनो, मी तुम्हाला अशा प्रकारे बोलावून गोंधळ टाकू इच्छित नाही. ते बरोबर नाही. तुम्ही कधी त्या पुरुषांसारखा विचार कराल की त्यांचे तारण झाले आहे, परंतु ते वाचले नव्हते. तुम्हीही तसाच विचार करीत आहात. आता या. खात्री करा. अर्धवट संधी घेऊ नका. जर तुमच्या मनात लहानसा संशय असेल, तर संधी घेऊ नका. आता या. ही वेळ आहे. आता जेव्हा झरा वाहत आहे, पवित्र आत्मा येथे आहे, गुरुजी आला आहे. तो लहानसा संशय म्हणजे तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. तुम्ही संशय करीत आहात, तो सोडून द्या. आता या. गुरुजी आला आहे आणि तुम्हाला बोलावतो. ते बरोबर आहे. फक्त येत राहा, येत राहा. मी त्याची स्तुती करीन, मी त्याची स्तुती करीन. तुम्ही त्याला गौरव देण्यास येणार नाही का? पाप्यांसाठी वधलेल्या कोकऱ्याची स्तुती करा. तुम्ही सर्व लोक हो, त्याला गौरव द्या. कारण त्याच्या रक्ताने प्रत्येकाचे डाग धुतले आहे. आता पापी त्याला मागण्यासाठी येत असता लोक त्याला स्तुती देऊ, जसे आता आपण ते गीत गात आहोत, तुमचे हात वर करून त्याला स्तुती देण्यासाठी का? आता सर्व एकत्र मिळून मी त्याची स्तुती करीन, मी त्याची स्तुती करीन. पाप्यांसाठी वधलेल्या कोकऱ्याची स्तुती करा. फक्त त्याला स्तुती द्या. येथे होते असणारे तुम्ही लोक हो, प्रार्थना करा. तुम्हास क्षमा करण्यासाठी त्याच्याकडे मागा, तेच तो करेल. गुरुजी आला आहे आणि तुम्हास बोलावत आहे. परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देवो.